परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। धन्य ज्ञानदेव, धन्य ज्ञानेश्वरी, जीवन हे धन्य झाले, ज्ञानाचे अमृत पिऊनी सतत, भाग्य हे उदयले। पहाव आणि डोळ्याचं बारण फिटावं असं दृश्य गेल्या रविवारपासून सप महाविद्यालयाच्या या ऐतिहासिक आणि पवित्र वास्तूत आपण अनुभवत आहोत। हा आठवडा आपल्या सगळ्यांच्या जीवनातील मंत्रमुग्ध करणारा असा अविस्मरणीय कालावधी होता। स्वामी माधवनाथ म्हणायचे, असे प्रसंग हृदयाच्या कुपीत जपून ठेवावेत। आज या वैभवशाली सोहळ्याच्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व साधक बंधू भगिनींचं मी सुषमा घुमाळ आणि सद्भक्त अभिजित चित्रे मंडळातर्फे हृदयपूर्वक स्वागत करतो। कार्यक्रमाची सुरुवात माऊलींना हार अर्पण करून आपण करूयात। सद्भक्त सुनील वाघ माऊलींना आता हार अर्पण करतील। मंडळाच्या कार्यात तन मन धनाने समर्पित असलेले सुनीलदादा आपला ग्रंथ विक्री विभाग अत्यंत समर्थपणे सांभाळतात। यानंतर सद्भक्त क्रांती राऊत शांती सूक्त सादर करतील।
स्वस्ति प्रजाभ्यं परिपालयन्तां न्यायेन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोका समस्ता सुखिनो भवन्तु काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः ब्राह्मणा सन्तु निर्भयाः सर्वेषाम् स्वस्तिर्भवतु सर्वेषाम् शान्तिर्भवतु सर्वेषाम् पूर्णम् भवतु सर्वेषाम् मङ्गलम् भवतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ॐ।
शांति सूक्तातील पवित्र मंत्रांचे शिंपण झालेल्या या भारलेल्या वातावरणातच आता सद्भक्त कांचनी दिसे प्रार्थना सादर करते।
करंदनाथ यतिनम्
సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. आजची सकाळ जी आली तीच एक हुरहुर घेऊन आली. कालपर्यंत ती हुरहुर नव्हती, पण आज ती हुरहुर सकाळ बरोबर आपोआपच आली. गेले 8 दिवस आपण जो प्रेमाचा कल्लोळ अनुभवला तो कुठेतरी आता त्याच्या सांगतेकडे जातो आहे, हा विचार सकाळपासून मनात सतत येतोय आणि एक रुखरुख मनाला लागते. चुकल्या चुकल्यासारखं थोडंसं होत आहे. बघता बघता आनंदाचं पर्व असलेले हे 8 दिवस कसे निघून गेले हे कळलं सुद्धा नाही. 2007 साली असाच पारायण सोहळा आपण साजरा केला होता. परमपूजनीय स्वामी माधवनाथांनी स्वांत सुखाय अशी ज्ञानेश्वरी सांगायला सुरुवात केली. त्याला आज 55 वर्ष पूर्ण झाली. मातोश्री सरलाताई या एकमेव श्रोत्यापुढे हा जो ज्ञानयज्ञ सुरू झाला त्यातून निर्माण झालेल्या स्फुल्लिंगातूनच श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचा ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला. सोहम ध्यान साधना ही नाथ संप्रदायातली अत्यंत प्रधान अंतरंग अशी साधना आहे. ही साधना नियमित होते आहे. श्रवण आणि मनन अतिशय नियमित घडतं आहे. या गोष्टी स्वामी माधवनाथांना विशेषत्वाने प्रिय होत्या. नियमित चालणारी केंद्र आणि त्या केंद्रांमधून साधनेला मिळणारं बळ, या गोष्टी त्यांना अपेक्षित होत्या. मोठे सोहळेही असावेत पण मर्यादित असावेत, आणि या सोहळ्यांचा उपयोग आपण आपल्या चित्तशुद्धीसाठी करून घ्यावा, त्यातून आपला भाव वर्धिष्णू व्हावा हे स्वामीजींना अभिप्रेत होतं. त्याच अनुषंगाने परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वरी प्रसारक मंडळाचं कार्य सुरू आहे. गणेशपुरम इथे शनिवारी संध्याकाळी होणारी ज्ञानेश्वरीवरची अभंग ज्ञानेश्वरीवरची निरूपणं, रविवारी सकाळी स्वामीजींबरोबर होणारं ध्यान आणि नंतर स्वामीजींचं ज्ञानेश्वरीवरचं प्रवचन, अध्यात्म मंगलधाम इथे रविवारी होणारी दासबोध प्रवचनं, भुगाव इथे दर महिन्यात होणारी साधना शिबिरं, अशा विविध अंगांनी साधक विश्व सतत घडतं आहे. हे कार्य अविरतपणे चालू आहे. या कार्याचाच एक भाग, अविभाज्य अंग असलेला हा आजचा आपला पारायण सोहळा. आपण गेले 8 दिवस अक्षरशः आनंदाचा कल्लोळ अनुभवतो आहोत. रोज सकाळी होणारं ध्यान, त्याच्यानंतर स्वामीजींबरोबर होणारं ज्ञानेश्वरीचं पारायण, संध्याकाळी होणारे विशेष कार्यक्रम, अशा विविध अंगांनी एक देवदुर्लभ सोहळाच इथे खरं तर साकारलाय. एवढ्या संख्येने रोज एकत्र येणारे साधक, एकत्र होणारं ज्ञानेश्वरीचं पठण, स्वामीजींचे कानावर पडणारे शब्द, माऊलींचे ज्ञानेश्वरीत व्यक्त झालेले भाव, अशा सगळ्या बाजूंनी खरोखर एक वाङ्मयीन तपच जणू काही इथे साकारलं. भगवंतांनी अर्जुनाला जो गीतेचा उपदेश केला, त्या उपदेशामध्ये भगवंतांचे जे जे भाव आलेले आहेत ते सगळे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये यथार्थपणे व्यक्त केलेच आहेत. पण जे भाव प्रकट झालेले नाही ते सुद्धा माऊलींनी स्वप्रतिभेने, अतिशय तरल अंतःकरणानी आणि सद्गुरूंशी असलेल्या अनन्य भावानी प्रकट केले आहेत. गीतेवरचं माऊलींचं प्रेमही ज्ञानेश्वरी ठिकठिकाणी दिसतं. माऊली असं म्हणतात, गीता निष्कपट माय चुकेली ताने हिंदे जे वाय ते माय तुता भेटी होय हा धर्म तुमचा. स्वामी माधवनाथ म्हणत की जन्मभर समाजाकडून अनन्वित छळ सोसूनही त्या अनुषंगाची एकही ओळी माऊलींनी ज्ञानेश्वरीत लिहिली नाही, म्हणूनच त्यांना माऊली म्हटलं गेलं. विनोबा म्हणतात, ज्ञानोबांची ही गोड भाषा मला या आयुष्यात चाखायला मिळाली याचीच मला धन्यता वाटते. ही गोड भाषा माझ्या तोंडात बसावी म्हणून पुन्हा पुन्हा जन्म प्राप्त झाला तरी सुद्धा मला धन्यताच वाटेल. आपण सगळ्यांनी ज्ञानोबांचं चरित्र वाचलं. मध्यंतरी त्याच चरित्रातला फारसा वाचनात न येणारा एक वेगळाच प्रसंग वाचनात आला. महादेव भट्ट नावाचे एक वैदिक आळंदीत राहत होते. संपूर्ण आयुष्यभर त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचा फक्त दुश्वास केला. कालांतरांनी महादेव भट्टांच्या दोन्ही पायातली ताकद निघून गेली होती. त्यांच्या पत्नी यमुनाबाई यांनी एकदा माऊलींना विनंती केली की तुम्ही आमच्या घरी या. माऊली त्या पद्धतीने महादेव भट्टांच्या घरी गेले. त्यांना घरी आलेलं बघता क्षणी महादेव भट्टांचा पारा चढला आणि अरे पाखंड्याच्या पोरा असं म्हणून त्यांनी अत्यंत अपमानास्पद शब्द माऊलींसाठी वापरले. तरी सुद्धा माऊली शांतपणे उभे होते. माऊली हळुवारपणे हळू आत आले. त्यांच्या दोन्ही पायांवर महादेव भट्टांच्या अतिशय ममतेने त्यांनी हात फिरवला आणि मुखाने हरिराम घेतलं, राम कृष्ण हरी. महादेव भट्टांना ते म्हणाले, भूदेव अहंकाराने आपल्या पायाला मिठी घातली होती, हरिनामाच्या हळुवार फुंकरेने ती मिठी सोडवली आहे. उठा, हळूहळू पावलं टाका. महादेव भट्टांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहू लागल्या. यमुनाबाईंच्याही डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. माऊलींच्या प्रेमाने ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मातेश्री आनंदाचे अश्रू राखून ठेवावे त्या दयाधनासाठी, आणि जेव्हा तो घरी येईल तेव्हा हरिनामाच्या गजरानी नामस्मरणानेच त्याचं स्वागत करावं. अशा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी वाचायचं भाग्य आपल्याला प्राप्त झालं. नेवाशाला मोहिनी राजाच्या मंदिरात जेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी सांगितली तेव्हा त्यांनी सद्गुरु निवृत्तीनाथांच्या पायावर डोकं ठेवलं, त्यांना वंदन केलं. शांत तेवणाऱ्या नंदादीपाच्या प्रकाशात ते खांबाला टेकून बसले आणि ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या इथून त्या ज्ञानसत्राला सुरुवात झाली. 18 दिवस 18 ओव्यांवर 18 अध्यायांवर निरूपण झालं. सद्गुरु नमनाच्या ओव्या सांगताना माऊलींचे भाव अतिशय तरल कातर असे झाले होते. 18व्या दिवशी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी घेले येथे माझी जे उरले पायिकपण असं म्हणून सद्गुरूंकडे पसायदान मागून माऊलींनी सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. अशा ज्ञानोबांबद्दल आणि ज्ञानेश्वरीबद्दल माधवनाथ आणि पूजनीय स्वामी मकरंदनाथ यांच्या जीवनातही अनन्यता आणि प्रेम आढळतं. स्वामीजींच्या या वाघयज्ञात त्यांच्याच कृपेने त्यांनी आपल्याला सहभागी करून घेतलं या कृतज्ञतेचा खरं तर हा आजचा सोहळा. ज्ञानेश्वरीचे असेच एक अंतरंग उपासक वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर यांचंही या निमित्ताने स्मरण होतं आहे. आज जरी या सोहळ्याची सांगता झाली तरी ज्ञानेश्वरीचं हे ज्ञानसत्र असंच मनात चालत राहो. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्व भूती संपूर्ण होई जे हा सुखाचा प्रत्यय आणि ही कृतकृत्यता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनुभूतीस येऊ ही स्वामीचरणी आज प्रार्थना करूया. ज्ञानेश्वरीचं प्रेम अनेक संतांच्या जीवनात दिसतं. ज्ञानोबा आणि ज्ञानेश्वरी श्वास झालेले अनेक संतांच्या जीवनात दिसतात. जसं तुकाराम महाराज म्हणतात, मज पामरासी काय थोरपण पायीची वहाण पायी वरी असा भाव अनेक संतांच्या जीवनात प्रकट झालेला दिसतो. अशा संतांपैकीच एक म्हणजे आपले परात्पर गुरु परमपूजनीय स्वामी स्वरूपानंद. ज्ञानेश्वर महाराजांशी अनन्य झालेले एक भक्त. ज्ञानेश्वर महाराजांबद्दल असलेल्या प्रेमातूनच ज्ञानोबांच्याच कृपाशीर्वादांनी स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीची रचना केली. स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये ज्ञानेश्वर महाराजांबद्दल भक्ती कशी दिसते याबद्दल आता चिंतन प्रकट करतील आपल्या सर्वांचे लाडके सुरूप सद्भक्त पंकजदादा. 1979 सालापासून अगदी युवावयातच ते स्वामी माधवनाथांकडे आले. स्वामीजींना अभिप्रेत शुद्ध परमार्थ रुजवण्यासाठी जे काही तरुण साधक कटिबद्ध झाले त्यातले एक म्हणजे पंकजदादा. स्वामी मकरंदनाथांनी ज्या शिलेदारांच्या जीवावर आपल्या सद्गुरूंचं कार्य पुढे नेलं त्या शिलेदारांपैकीच एक म्हणजे पंकजदादा. पहिल्या भेटीतच अंतःकरणाचा ठाव घेणारे आणि नंतर फक्त केंद्रापुरतंच मर्यादित न राहता त्या साधकाच्या त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाशीच एक अतूट बंध निर्माण करणारे सद्भक्त पंकजदादा. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी चिंतन प्रकट करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सद्भक्त अभिजित आता जसं म्हणला तसं गेलं आठवडाभर आपण खरोखरीच आपला सर्व संसार विसरून जणू काही या हॉल पुरतंच मर्यादित राहिलेले होतो। आणि का बरं तर इथे ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी चाललेली होती आणि स्वामीजींचं कसा भक्त पाहिजे याच्यावरचं जीवन घडवणारं असं निरूपणाचं सत्र चालू होतं। स्वामी स्वरूपानंद यांचा जीवनाचा एक धावता आलेख जर आपण बघितला तर 15 डिसेंबर 1903 साली जन्म, 23 साली अनुग्रह, 32 साली कारावास आणि 34 साली त्यांना एका दुर्धर आजाराने ग्रासलं आणि 34 ते 74 40 वर्ष स्वामीजी हे पावसला देसाईंच्या घरामध्ये त्या प्रसिद्ध खोलीमध्ये निवास करून होते। 15 ऑगस्ट 1974 साली स्वामीजींनी आपला देह ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी अर्पण केला आणि इहलोकींची यात्रा संपवली। हे लौकिक चरित्र आपण धावत्या आढाव्यांनी बघितलं खरं, पण स्वामीजींचं खरं चरित्र जर बघायचं झालं तर ते मात्र आपल्याला त्यांच्या वाङ्मयातनं बघावं लागेल। स्वामीजी असं म्हणतात, ज्ञानेश्वरी अमृत गंगा, बहुत सुकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाचिया, भक्ती भावे करिता स्नान निर्मल होय अंतकरण, जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे। आपण ज्याच्या करता इथे नित्य उपस्थित राहतो आहोत आणि हा पारायणाचा सोहळा व्हायच्या आधी आणि नंतर देखील स्वामीजींच्या मुखातून आपण ज्ञानेश्वरीचं श्रवण करतो आहोत, एकच ध्येय उराशी बाळगून की हा देह पडताना प्रत्यक्ष भगवंताची भेट आपल्या सर्वांना झालेली असो। जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र। स्वरूपानंदांच्या जीवनामध्ये जर नजर टाकली तर असं लक्षात येतं की अत्यंत प्रसिद्धीपरामुख आणि अंतर्मुखतेचं, पण ही अंतर्मुखता विश्वापासून कुठेतरी कट्टी घेतली म्हणून एका खोलीत राहिलेत, रुसून एका खोलीत बसलेत म्हणून राहिलेत अशी नसून ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेल्या विश्वात्मक भावाशी ते एकरूप झालेले होते। एके ठाई बैसला तरी सर्वत्र तोची गेला, हे असो विश्व जाहला अंगेची तो, ही ओवी स्वामीजी जगून राहिलेले होते। ज्ञानेश्वर महाराज हे नाव घेतल्याबरोबर जशी आपल्याला ज्ञानेश्वरीची आठवण होते, अमृतानुभवाची आठवण होते, हरिपाठाची आठवण होते, चांगदेव पासष्टीची आठवण होते आणि त्यांनी लिहिलेल्या अनेक विध अभंगांची आठवण होते, तद्वत स्वामी स्वरूपानंद यांचं नाव घेतल्यानंतर अभंग ज्ञानेश्वरी, भावार्थ गीता, अभंग चांगदेव पासष्टी, अभंग अमृतानुभव या ग्रंथांची आठवण झाल्याखेरीज राहत नाही। 700 वर्षापूर्वी नेवाशाला आपल्या सद्गुरूंसमोर एक पंचा आणि एक उपर्ण घेऊन माऊलींनी 18 दिवसांमध्ये गीतेवर वार्तिक लिहिलं। स्वामीजी म्हणत असत, टीकेपेक्षा वार्तिक हा शब्द जास्त चांगला आहे, कारण जिथे भगवंतांच्या मनामधले भाव राहून गेले ते ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण केलं आणि जिथे थोडं जास्त झालं तिथलं कमी पण केलं, म्हणून टीका म्हणायच्या ऐवजी हे वार्तिक आहे। ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, तिरे संस्कृताची गहने तोडोनिया मराठी शब्द सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे। अशा पद्धतीने भगवद्गीतेमध्ये बंदिस्त असलेलं संस्कृतमधलं जीवनाला आवश्यक असलेलं तत्वज्ञान, म्हणजे मी कोण आहे याचा शोध घेण्याचं ज्ञान, कर्माची रेखा न सांडता भोळ्या भाबळ्या आपल्यासारख्यांकरता मराठीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी आणलं। स्वामी माधवनाथांची इथं आठवण झाल्याखेरीज राहत नाही. ज्ञानेश्वरीवर त्यांची रसाळ होणारी प्रवचनं चालू असताना कधीतरी स्वामीजी असं म्हणत की जर ज्ञानेश्वर महाराज परत प्रगट झाले तर मी त्यांना नक्की असं विचारेन घरोघरी ब्रह्मरसाचं पारण करण्याकरता म्हणून लिहिलेली ही ज्ञानेश्वरी काही काही ओळ्यांच्या ठिकाणी आम्हाला समजत देखील नाही. कैसे उन्मेख चांदणे तार तेथ भावार्थ ही पडे गार तेथ श्लोकार्थ कुमुदिनिया फार सावी या होती. स्वामीजींच्या काही काही जागा ह्या विलक्षण आवडीच्या होत्या. ही ओळी वाचल्यानंतर आपल्याला देखील काही लक्षात येत नाही. जे नेणाने माझे प्रकाशुनी अन्यथात्वे माते दाऊनी सर्वी ही सर्व असोनी बुधावीत असे जे आपल्याला काही कळत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला हे वाचल्यानंतर ब्रह्मरसाचं पारण व्हायला पाहिजे. पण म्हणूनच की काय माऊली असलेल्या ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा एकदा 700 वर्षानंतर शुभ्र नेसणे मधुर बोलणे आशीर्वादा वरती हात पावसेत हा स्वरूपनाथ ह्या रूपांनी जणू परत एकदा अवतार धारण केला. कैसे ज्ञान रूप चांदणे टपोर शीतल साचार भावार्थे जे कैसी श्लोकार्थाची कुमुदिनी येथ झाली विकासी स्वभावेची. लक्षात आला आपण जी मराठी बोलतो त्या मराठीमध्ये सगळा जसाच्या तसा भावार्थ घेऊन अभंग ज्ञानेश्वरीमध्ये स्वामीजींनी ओव्या लिहिल्या. करी मदरूपाची नेणी व प्रगट माते विपरूप भासवुनी जे नेणने माझे प्रकाशवुनी. बाबा देसाई भाऊसाहेब देसाईंचे बंधू गणेशनाथांकडे आले. आपल्याला तो प्रसंग माहिती आहे. गणेशनाथ रोज सोहळ्यामध्ये 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचत असत. बाबा देसाई म्हणले मला अनुग्रह हवा आहे. गणेशनाथांनी विचारलं तुम्ही गीता ज्ञानेश्वरी काही वाचता. 12वा अध्याय पाठ आहे म्हणले. मग म्हणले ज्ञानेश्वरी 12 वेळा वाचून या मग अनुग्रह दिन. स्वभाव विचित्र असतात, थट्टेखोर असतात. समोरच्या व्यक्तीचा मोठेपणा लक्षात न घेता काही काही वेळेला अतिलागत करण्याची एखादी खोड असते. तसं बाबा देसाई म्हणले 12 वेळा जर ज्ञानेश्वरी मी वाचली तर मीच तुम्हाला अनुग्रह देईन. त्याबरोबर गणेशनाथ उठून उभे राहिले. त्यांना तो सहन झालं नाही. ज्ञानेश्वरीची आणि त्यांच्याकडे गुरुपरंपरा प्राप्त चालत आलेली शांभवी विद्या तिचा झालेला हा थट्टेखोर अपमान त्यांना सहन झाला नाही. आणि ते म्हणले कळेल कळेल तुम्हाला ज्ञानेश्वरी कळेल. आणि मग पुढे हे बाबा देसाई स्वामी माधवनाथांकडे आले आणि नैनाने माझे प्रकाशुनी या ओवीवर एक दिवसात निघणारे हे बाबा देसाई 3 दिवस प्रवचन ऐकायला बसले. त्याच्यावर स्वामीजी असं लिहितात करी मदरूपाची नेणी व प्रगट माते विपरीत भासवुनी भक्ती करायास लावी सर्वान ठाई बुधावीत जाई सर्वान लागी. अशा पद्धतीने अतिशय सोप्या शब्दात ज्ञानेश्वरीचा अंतरंग स्वामीजींनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याकरता म्हणून आणलं. हे सगळं बघत असताना एक विलक्षण स्वामीजींची प्रतिभा आपल्या सर्वांच्या लक्षात येते. ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्या लिहिल्या तर अभंग ज्ञानेश्वरीमध्ये 16061 ओव्या स्वामीजींनी लिहिल्या. म्हणजे जवळपास दुप्पट ओव्या लिहून ही ज्ञानेश्वरी आपल्याकरता आणखीन सोपी केली. भगवद्गीतेमध्ये 700 श्लोक भगवंतांनी सांगितले तर 1601 साख्या भावार्थ गीतेमध्ये स्वरूपानंदांनी लिहिल्या. त्या श्लोकांमध्ये सुद्धा भावार्थ आपल्याला कळावेत म्हणून त्यांनी हा उपक्रम केला. हा एवढा सगळा विषय त्यांनी लिहिला. अमृतानुभवामध्ये 1725 ओव्या माऊलींनी लिहिल्या, 805 ओव्या माऊलींनी लिहिल्या तर स्वामीजींनी त्याच्यावर 1725 ओव्या लिहून साकी वृत्तामध्ये आपल्याकरता अमृतानुभव देखील सोपा केला. हे सगळं त्यांच्या विलक्षण प्रतिभेचं जसं एक दर्शन आहे तसंच कुठेतरी आतमध्ये ज्ञानेश्वर महाराजांची त्यांची बांधलेली नाळ देखील आहे. फार प्रकाशात नसलेली अप्रकाशित राहिलेली अशी एक आठवण आपण बघू. सद्भक्त बाबूशेठ देसाई आणि बामू परांजपे गुरुजी हे दोघं जण स्वामीजींच्या सेवेमध्ये पावसला असत. स्वामीजींच्या देहाला हात लावून जर काही बोललं गेलं तर ते बोलू शकत असत. एकदा या दोघांनी असं ठरवलं की स्वामीजींना आज आपण विचारायचंच की तुमचा आणि ज्ञानेश्वर महाराजांचा काय संबंध. हे त्यांनी विचारायला घेतलं मात्र आणि स्वामीजींनी त्यांच्या शैलीमध्ये त्याला काहीच उत्तर दिलं नाही. या दोघांनी स्वामीजींना असं विचारलं की आप्पा तुम्ही किती वेळा आळंदीला गेलात ते आप्पा म्हणत असत स्वामीजींना. मगाचा आढावा आपण सगळा वाङ्मयाचा जो घेतला त्याच्यावरनं असं आपल्या लक्षात येतं की 1924 ते 1934 14 वर्ष स्वामीजी येऊन जाऊन पुणे आणि पावस करत होते आणि ज्ञानोबांवरचं हे अत्यंतिक प्रेम पाहून या मंडळींनी विचारलं की स्वामीजी किती वेळा आळंदीला गेले असतील दर्शनाला. तर स्वामीजी असं म्हणाले, मला आळंदीला जाणं जमलंच नाही. आपल्या लक्षात येईल की हा एवढा वाङ्मयाचा पसारा ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतःकरणात उतरून ज्यांनी निर्माण केला तर स्वामीजी पावसला एका खोलीत बसून असं सांगत होते की मला आळंदीला जायला जमलंच नाही. गुरुजींनी म्हणजे बामू परांजपेंनी विचारलं, का काही विशेष हे काही विशेष कारण होतं का की तुम्ही गेला नाहीत आळंदीला? तसं काहीच नाही, अगदी सहज नाही जमलं. गुरुजींनी पुढे विचारलं, आपण श्री ज्ञानेश्वरी उपासक श्री बाबांचे शिष्य सतत ज्ञानेश्वरीची पारायण सप्ताह करीत होता. स्वरूपानंदांत पारायणाची व्याख्या होती 3 दिवसात ज्ञानेश्वरी वाचन आणि सप्ताह म्हणजे 7 दिवसात. त्यावेळेला अर्थार्जनाकरता काहीही स्वामीजींकडे नव्हतं, ते पुण्यामध्ये होते. तर त्यांनी आपल्या स्नेहाला पत्रात असं लिहिलेलं आहे, सध्या नोकरी नाही पण ज्ञानेश्वरीच्या पारायणामुळे 1 मिनिटाची देखील उसंत भासत नाही. जो मगाशी आपण विस्तार बघितला 16,000 ओव्यांचा, त्याच 16,000 ओव्यांमधनं आणि ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्यांमधनं स्वामीजींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ हा 109 ओव्यांचा अतिशय सुलभ असा ग्रंथ आपल्या हाती दिला. वेळ संपत आली खरं तर, पण हे चरित्र आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दलचे त्यांचे प्रेमाचे ऋणानुबंध हा एक विलक्षण मोठा विषय खरं तर आपण आज बघायला घेतलेला आहे. आणि ह्या 109 ओव्या मध्ये स्वामीजी ह्या 17 मध्ये असं म्हणलं की रोड मॅप, मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जन्म मिळाल्यानंतर कर्म करीत करीतच आत्मनिवेदनापर्यंत आणि पुढे कृतार्थ जीवनाला कसं प्राप्त व्हायचं याचा रोड मॅप 9,000 ओव्यांमधून 109 ओव्यांचं मथित काढून स्वामीजींनी आपल्या हातात दिला. अशी पारायण करताना खरंच वेळ मिळाला नाही. तुम्हाला समाधीचं दर्शन घ्यावं असं वाटलं नाही? खूप वेळा वाटायचं पण जमलंच नाही. गुरुजी त्या मानाने, बामू गुरुजी त्या मानाने थोडे वृक्ष होते, अभ्यास खूप होता पण वृक्ष होते. ते पुढे असं म्हणाले, आमचा ह्याच्यावर विश्वास कसा बसायचा? तुम्ही म्हणता जमलं नाही पण आमचा विश्वास. श्री स्वामी नुसतेच त्यांच्याकडे आश्चर्य वाटल्यासारखे पाहत राहिले पण गुरुजींनी चिकाटी सोडली नाही. श्री ज्ञानदेव व तुम्ही यांचा काही संबंध असावा आम्हाला नक्की वाटतं. तरीही स्वामी मौनातच होते. गुरुजींनी आपला मुद्दा न सोडता रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचा एक दाखला दिला स्वामीजींना. रामकृष्ण विवेकानंदांना गयेला अनेक वेळा जगदाधाराचं दर्शन घ्यायला पाठवत असत. एकदा विवेकानंदांनी हट्ट केला, ते असं म्हणाले की तुम्ही जर माझ्याबरोबर येणार असाल तरच मी या वेळेला गयेला जाईन, अन्यथा मी गयेला जाणार नाही. नाईलाज होऊन रामकृष्णांनी विवेकानंदांना असं उत्तर दिलं की अरे मी जर गयेला आलो तर मीच जगदाधाराचा अंश असल्यामुळे तिथे नमस्कार करताना मी संपून जाईन, मी तुझ्याबरोबर परत येऊ शकणार नाही, चालेल तुला? हा दाखला देऊन गुरुजींनी स्वामीजींकडे पठवलं. स्वामीजी म्हणाले ज्याला जे उत्तर पाहिजे ते तो घेवो, आणि त्यांनी संवाद संपवला. ज्ञानेश्वर महाराज आणि स्वामी स्वरूपानंद यांचं काय नातं होतं, काय काय आपल्याला सांगत होते, हे या थोडक्या वेळात खरं तर बघणं खूपच अवघड आहे. पण स्वरूपानंदांचे जसे सुरुवातीला नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत हे जसे भाव होते, तसंच 1974 स्वामीजींनी एक काव्य लिहिलं, स्वामी निजधामी चालले ओम तत्सत सोहम हंसहा, स्वामी निजधामी चालले अंतरी निज नामी रंगले, आदिनाथ गुरु हे शिवशंकर आले आले नाथ मच्छिंदर, आले गोरख गहिनी भास्वर संगती सिद्ध पुरुष पातले, स्वामी निजधामी चालले, नाथ निवृत्ती हे ज्ञानेश्वर मुक्ताई सोपान सहोदर, पांडुरंग ही त्याज बरोबर देव ही निज भक्ता भाळले, स्वामी निजधामी चालले, भिक्कालाचे तुटोनी बंधन जिथे लोपले ते मी तूपण, होऊ मी स्वये चिद्घन आपण स्वभावे साक्षीत्व ही संपले, स्वामी निजधामी चालले. हे 8 मार्चला लिहिलेलं पत्र 18 एप्रिल 1974 एका लखोट्यात बंद करून त्यांनी स्वामी सत्यदेवानंदांकडे दिलं. एकदाही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं देहानी दर्शन न घेतलेला हा महापुरुष 700-800 किलोमीटरवर एका छोट्या खोलीमध्ये आपल्याला सामावून ठेवून ज्ञानेश्वर महाराजांशी एकरूप झालेला होता हे या काव्यावरून दिसतं. आणि किती प्रसिद्धी परांमुख होते. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा मी देह ठेवीन तेव्हा हा लखोटा समाधीवर ठेवावा आणि मग उघडावा. त्यांना हेही सहन होत नव्हतं की माझे काय भाव आहेत हे लोकांना अधिक जरा कळावं. अमानित्वम अध्यात्म ज्ञान नित्यत्वम असे खूप परिसंवादाचे आपण इथे चांगले चांगले कार्यक्रम ऐकले, पण हे प्रत्यक्ष आचरणात आपल्या परस्पर सद्गुरूंनी आणले. आणि स्वामीजी जे सांगताहेत की वक्ता देखील घडला पाहिजे, आज हा कशाकरता परिसंवाद आपण घेतो आहोत. स्वामीजींच्या या चरित्रामध्ये अवगाहन करत असताना स्वामीजी आपल्या चरणी मी अत्यंत विनम्रपणे अशी इच्छा म्हणण्यापेक्षा देखील असा हट्ट करतो की परस्पर सद्गुरूंचं हे अगदी थोडक्यात म्हणजे जसं तो हिमनग 20% फक्त दिसतो, 80% खाली दिसतच नाही, तसं हे थोडं बहुत अवगाहन जे करायला मिळालं त्या चरित्रातला एक कण माझ्या अंतःकरणात येऊन माझं जीवन आपल्या सर्वांच्या चरणी समर्पित होवो, आणि ही जी ज्ञानेश्वरीची परम पावन गंगा तुमच्या सर्व संप्रदाय करून आमच्यापर्यंत आलेली आहे त्याच्यात आमचं जीवन विलीन होवो, हीच तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना. हरी ओम तत्सत.
व्यासांचे मथित आचार्य भाषित नवनीत हे कडसले, ज्ञानदेवांनी अमृत भोजन विश्वासी हे गोगरले. ज्ञानेश्वर महाराजांनंतर या संप्रदायात जे सत्पुरुष झाले ते सगळे ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वरी यांचे पायीकच होऊन राहिले. आपली नाथ संप्रदायाची ही शाखा जी आली आहे, आदिनाथांपासून स्वरूपानंद माधवनाथ मकरंदनाथांपर्यंत ही शाखा जणू ज्ञानेश्वर महाराजांनीच व्याप्त झालेली आहे. स्वामी स्वरूपानंद आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यात कशा प्रकारचं गोड भावाद्वैत निर्माण झालं होतं, देश काल स्थिती वेगवेगळी पण 700 वर्षांनी जणू पुन्हा वेश बदलून माऊली पावसमध्ये अवतरली, पंकजदादांच्या बोलण्यातून आता आपल्याला त्याचाच प्रत्यय आला. स्वामी माधवनाथांचंही जीवन आणि ज्ञानेश्वरी यांची फारकत आपण करू शकत नाही. ते म्हणायचे ना की स्वामी माधवनाथ उणे ज्ञानेश्वरी इज इक्वल टू झिरो, तसंच होतं. आणि ते खरोखरच त्यांनी ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वरी या दोघांवर उदंड प्रेम केलं. घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा असा अनुभव देणाऱ्या या जीवनातच 3 तपाहून अधिक काळ नियमितपणे एकाच ठिकाणी या महापुरुषाने ज्ञानेश्वरीवरील निरूपणाचं असीधारा व्रत चालवलं. स्वामी माधवनाथांच्या या अलौकिक भक्तीविषयी आता सद्भक्त मिलिंददादा निमये आपलं चिंतन प्रकट करतील. मिलिंददादा लौकिकदृष्ट्या एक प्रथितयश लघु उद्योजक आहेत. आताच अभिजितनं सांगितलेल्या स्वामीजींच्या शिलेदारांपैकी अग्रणीचे एक असे ते आहे. आपल्या प्राणप्रिय सद्गुरूंचा प्रबोध साधना आणि कार्याची सेवा जीवापार कशी सांभाळावी याचं ते मूर्तिमंत प्रतीक आहे. मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी आता आपलं चिंतन प्रगट करावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सर्व गुरु बंधू भगिनी, स्वामी मकरंदनाथ आणि माझे परममित्र विजयरावजी कुवळेकर या सर्वांना मी अभिवादन करतो. ज्ञानेश्वर महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि आपल्या परमप्रिय मातोश्री सरलाताई यांच्या चैतन्यमय अस्तित्वाला सुद्धा माझा दंडवत प्रणाम. माझी गुरुमाऊली स्वामी माधवनाथ आणि ज्ञानोबा माऊली यांच्यातल्या अद्भुत प्रेमभावाबद्दल बोलण्याचं हे खरोखर धाडसच मी करतोय असं मला वाटतं. हा लहान तोंडी घेतलेला फारच मोठा घास असावा, परंतु माऊली आणि माऊली स्वरूप असलेले माझे सद्गुरु स्वामीजी माझ्या या दुस्साहसाबद्दल मला निश्चित क्षमा करतील. ना तरी बालक गोबडा बोली वाकुडा उचुका चाली तो चोज करुणी माऊली हृदय जेवी. आईला सगळं कौतुकच वाटतं. हे सगळं गृहित धरून इथे बोलायला बसलो. आज या सोहळ्यात मातोश्री सरलाताई आणि स्वामीजींच्या आठवणींनी राहून राहून वाकुळता येते. त्यांची पुन्हा पुन्हा आठवण येते. त्यांचं ते लोभस लक्ष्मीनारायणाचं जोडपं, त्यांच्यामध्ये असलेलं वात्सल्य आणि प्रेम याचा सुगंध अजूनही हृदयामध्ये भरून आहे. संसार आणि परमार्थ एकरूप करून त्याचं ज्ञान अव्याहतपणे साधक विश्वावर उधळून टाकणाऱ्या या शिवशक्तीरूप जोडप्याच्या आठवणींनी मग व्याकुळ होतं. पण त्याच वेळेला अहेतुक दयेचा वर्षाव करणारे त्यांचे डोळे सुद्धा आठवतात, दिलासा मिळतो. स्वामीजींचं ज्ञानोबांवर असलेलं प्रेम आणि निष्ठा याची आठवण झाली तरी आपल्या हृदयाला विशालता येते. स्वामी माधवनाथांच्या भावविश्वात माऊलींचा प्रवेश झाला तो गीता आणि दासबोध यांच्या माध्यमातून. वयाच्या 10व्या वर्षी शाळेतल्या एका मित्राच्या मुळे त्यांच्या हातात गीता आली, तेव्हापासून गीतेचा छंदच त्यांना लागला आणि वयाच्या 25व्या वर्षी त्यांच्या हातात दासबोध आला. दासबोध जसा हातात आला तसा त्यांच्या जीवनाची दिशा निश्चित व्हायला लागली. गीता या आणि दासबोध या दोन्ही ग्रंथांनी त्यांचं चिंतन परिपक्व होत गेलं. संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारूची होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी अशी जीवनाची निष्ठा त्यांची बळकट व्हायला सुरुवात झाली. संसार दुकान मुलंबाळ त्यांची शिक्षण सर्व यथाक्रम सुरू होतं आणि 41व्या वर्षी पहिल्यांदा ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात आली. 10व्या वर्षी गीता 25व्या वर्षी दासबोध आणि 41व्या वर्षी ज्ञानेश्वरी त्यांच्या हातात आली. आपल्याला जी कथा माहिती आहे अचानक प्रेरणा झाली आणि साखरे महाराजांच्या मठात जाऊन 9 रुपयाला त्या दिवशी त्यावेळेला ज्ञानेश्वरी मिळायची ती ज्ञानेश्वरी ते घेऊन आले आणि ती वाचायला दुकानात सुरुवात केली आणि त्याच दिवशी त्यांनी असं ठरवलं की आपण प्रवचन करायची. ते साल होतं 1958 आणि ती तारीख होती 23 जून तो शनिवार होता. त्या दिवशी त्यांनी असं ठरवलं की आजपासून आपण आपल्या घरी ज्ञानेश्वरीवर बोलायचं. कधी ज्ञानेश्वरी वाचली होती? नाही. दासबोध वाचला होता, बैठक प्रत्येक झाली होती, गीता वाचली होती, गीतेचा अभ्यास केला होता, ज्ञानेश्वरी वाचली नव्हती. मला असं वाटत नेहमी वाटायचं की हा एक योगायोगच म्हणायला पाहिजे की त्यांच्या हातात ती ज्ञानेश्वरी आली. पण मी ह्या क्षणी आपल्याला खात्रीपूर्वक सांगू शकतो आणि मला असं वाटतं की आपणही सगळे माझ्याशी सहमत व्हाल की हा योगायोग नव्हता, हा एक रहस्यमय ईश्वरी संकेत होता. इट वॉज नॉट बाय ऍक्सिडेंट बट इट वॉज बाय डिझाईन. हा माऊलींनी ठरवलेला संकेत असावा. समर्थांवरची भक्ती आणि भगवद्गीतेचा अंतरंग अभ्यास याचा तो परिपाक होता. समर्थांच्या कृपेने ही ज्ञानेश्वरी अध्ययनाची निरूपणाची प्रेरणा स्वामीजींना झाली आणि तो संकेत निश्चित माऊलींचा होता. त्यांनी आपला भक्त निवडला, त्यांनी निश्चित त्या दिवशी आपल्या एका भक्ताची निवड केली. समर्थांचं हे ऋण स्वामीजींनी आयुष्यभर बाळगलं. स्वामीजी असं म्हणत की उपनिषद वाचल्याशिवाय ब्रह्मसूत्र चालणार नाही, तसंच दासबोध वाचल्याशिवाय ज्ञानेश्वरीत उतरता येणार नाही. शनिवार 27 जून 1958 भागेश्वर निवास, वेळ रात्री 10, बाळासाहेब बाकडे यांचं भागेश्वर निवास मधलं निवासस्थान पहिला श्रोता ठरलेला होता. पूजनीय मातोश्री सरळाताई मध्ये 2 उषा त्यावर ज्ञानेश्वरी आणि निरूपणाला सुरुवात झाली. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या हे मंगलाचरण झालं आणि त्या दिवशी या ज्ञानयज्ञाचा अद्भुत क्रांतिकारक प्रारंभ झाला असं मला वाटतं. माऊली स्मितहास्य करत असते, भक्ताचा प्रवास आईकडे सुरू झाला. दुसऱ्या श्रोत्या स्वामीजींची सख्खी बहीण सुशीलाताई गुमासते, तिसरे श्रोते स्वामीजींचे बहिणे सद्भक्त काका गुमासते आणि तिथून श्रोत्यांची संख्या वाढायला लागली. श्रोते जशी माळ गुंफावी तसे जमा व्हायला लागले. आठवड्यातले 6 दिवस दरवर्षी दर महिन्यात दर वर्षी वर्षानुवर्ष अशी प्रवचनांना सुरुवात झाली. मी ह्या कल्पनेने सुद्धा थरारून जातो. एक प्रवचन करायचं असेल तर मला केवढा खटाटोप करायला लागतो, केवढा शब्दच्छल करायला लागतो. आणि हा महात्मा रोज ज्ञानेश्वरीवर रसाळ प्रवचन करत होता रोज. याचा अर्थ असा की एका वर्षात त्यांची 300 जास्त प्रवचनं होत होती. आणि याचं माझं गणित चुकेल थोडंफार, पण मला असं निश्चित लक्षात येतं की त्यांची 10,000 जास्त प्रवचनं ज्ञानेश्वरीवर झाली. त्यांना म्हणतात वाङ्मयीन पद, त्याला म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांवर असलेली अप्रतिहत भक्ती. आणि ते कशासाठी? तर स्वांत सुखायला. माझ्यामध्ये प्रबोधन व्हावं यासाठी, मला आनंद मिळावा याच्यासाठी, माझ्या समाधानासाठी, येणारे श्रोते किती आनंदित होत आहेत आणि त्यांच्यात काय अभिप्राय आहेत आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत याच्याबद्दल अत्यंतिक अनुत्सुकता, आणि माझ्या प्रबोधनासाठी, माझ्या स्वानंदासाठी। माऊलींचं ते प्रेमात पडले असं म्हणणं सुद्धा मला योग्य नाही वाटत। माऊलींच्या प्रेमात ते तरले। ज्ञानोबा माऊली हा घोष त्यांच्या श्वास प्रश्वासामध्ये सुरू झाला। स्वामीजींच्या श्वासात माऊली कसे होते आपल्यातल्या कितीतरी जणांना ह्याची अनुभूती असेल। त्यांना पहिलं स्मरण माऊलींचं व्हायचं, सद्गुरूंचं स्मरण अनुग्रहानंतर व्हायला लागलं। गीतेच्या श्लोकांमध्ये प्रगटलेला भाव आणि माऊलींनी त्याच्यावर टाकलेला प्रवास, स्वामीजींचा या अद्भुत वाङ्मयीन तपाला 6-7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एक दिवस त्यांची योगीराज गोविंद महाराज शक्तिपाद संप्रदायाचे अध्वर्य अत्यंत तेजस्वी साधू व्यक्ती त्यांच्याशी दर्शन झालं। अगदी अभावितपणे, काही ठरवलं नव्हतं। त्यांच्याकडे ते गेले, त्यांना अत्यंत लवून नमस्कार केला। गोविंद महाराजांना कल्पना नव्हती ही व्यक्ती कोण आहे, हे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतात माहीत नव्हतं। स्वामीजींनी त्यांना नमस्कार केला, स्वामी माधवनाथांनी म्हणजे त्यावेळेच्या बाळासाहेबांनी, आणि त्यांना असं सांगितलं की आपली कृपा माझ्यावर असावी असं वाटतं। गोविंद महाराज त्यांच्याकडे बघितलं, क्षणभर डोळे मिटून घेतले आणि डोळे उघडून म्हणाले, आम्ही कोण कृपा करणार, तशी आवश्यकता दिसत नाही। आणि त्यांनी कारण काय सांगावं, ते म्हणले की आळंदीच्या ज्ञानदेवांची सर्व कृपा तुमच्यावर आहे। त्यांना आश्चर्याचा धक्का बसला। गोविंद महाराजांना कल्पना नव्हती ही व्यक्ती कोण आहे। स्वामीजींबरोबर त्यांचे एक स्नेही होते, ते सुद्धा आश्चर्यचकित झाले। पुढे त्यांना स्वामीजी म्हणले की याचा अर्थ मी असा समजतो की तुम्ही माझ्यावर कृपा करायला तयार नाही, मला पदरात घ्यायला तयार नाही, आणि माऊलींची माझ्यावर कृपा आहे असं म्हणतात त्याची प्रचिती मला नाही, मग मी करावं काय अशा वेळेला, का मग मी असाच दोन्ही घरचा उपाशी पाहणार राहणार। त्याबरोबर त्वरित आणि जोरात गोविंद महाराज त्यांना म्हणाले, नाही नाही असं अजिबात म्हणू नका, असं कदापिही होणार नाही, तुम्हाला प्रचिती येईल। आपल्या विधानाशी ते ठाम होते। बाळासाहेबांना, स्वामी माधवनाथांना मोठं आश्चर्य वाटलं हे झालं तसं, आणि ते कुठली प्रचिती हेही त्यांना कळेना, कारण इतकं सांगून गोविंद महाराज थांबले। गंमत म्हणजे काही दिवसांनी अंबळनेरकर महाराज पुण्यामध्ये आले होते। अंबळनेरकर महाराज पदयात्रा करणारे फार मोठे वारकरी संप्रदाय, खूप भाविक, खूप प्रेमळ। त्यांच्या दर्शनाला त्यांचे मित्र त्यांना घेऊन गेले। जेवणानंतर माडीवर सगळे बसले होते आणि एक एक जण अंबळनेरकर महाराजांना नमस्कार करत होता। अंबळनेरकर महाराज प्रत्येकाला टेकून बसले ते आशीर्वाद देत होते। स्वामीजी तिथे गेले, त्यांच्या पायावर मस्तक ठेवलं आणि शॉक बसावं तसे ते पटकन उठून बसले, रेलून बसले, ते ताठ बसले आणि पुष्कळ वेळ स्वामीजींच्या पाठीवर हात फिरवत होते। स्वामीजींना लक्षात येईल असं का होतं, कारण आधी ते नमस्कार त्यांनी बघितलेले होते। स्वामीजींनी डोकं वर करून त्यांच्याकडे बघितलं, त्यांच्या डोळ्यात पाहत अंबळनेरकर महाराज अतिशय हळूवारपणे म्हणाले की ज्ञानेश्वर महाराजांची पूर्ण कृपा आहे, तुम्हाला आणि काय पाहिजे। स्वामीजींनी प्रश्न विचारला नव्हता की कोण व्यक्ती, अंबळनेरकर महाराजांना माहीत नव्हतं। स्वामीजींची ज्ञानोबांवरची भक्ती दृढतर होत चालली। पण मला असं वाटतं की माऊली सुद्धा त्या प्रेमात गुंतत चालले। ह्यात खूप मजा असते, भक्त देवाच्या प्रेमात पडणं आणि देव सुद्धा भक्ताच्या प्रेमात पडणं, त्याबद्दल खरं भक्तीची पराकाष्ठा, आणि तशी स्वामीजींच्या जीवनात उतरायला लागली। 1970 साली त्यांच्या निरूपणाला 12 वर्ष पूर्ण झाली। त्याच्या आधी स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना लाभलेला होता। स्वरूपानंदांनी जीवन धन्य केलेलं होतं। स्वरूपानंदांनी माऊलींच्या भाषेतच अंतरीची खून त्यांना सांगितलेली होती। तरी देखील त्यांना कुठेतरी असं वाटायचं की माऊलींचा काहीतरी विरोध यावा। गंमत झाली. 23 जून 1970 साली 12वं वर्ष पूर्ण झालं म्हणून एक कार्यक्रम ठरवला होता तिथे येणाऱ्या श्रोत्यांनी. त्याच्या आदल्या दिवशी स्वामींच्या दुकानात एक व्यक्ती आली. दासगुरु महाराजांचे अनुग्रहित होते. कुठेतरी दुरांवयानी स्वामीजींनी त्यांना बघितलेलं होतं. त्यांनी बरोबर एक हार आणि श्रीफळ आणलं होतं. स्वामीजी म्हणले, हे काय? तर ते म्हणले, सांगतो ऐका. ते म्हणले की आज माऊलींच्या दर्शनाला गेलो. दर्शन करण्यासाठी माऊलींच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि आतून मला स्पष्ट असा आवाज आला की मी तुला जे देतो ते बाळासाहेबांना देऊ नये. ते म्हणले, मी पुन्हा डोकं वर उचललं, माझा विश्वास बसेना. आजूबाजूला कोणीच नव्हतं, एक पुजारी होता, तो काही बोलला नव्हता माझ्याशी. मी पुन्हा समाधीवर डोकं ठेवलं तर पुन्हा असं आलं की बाळासाहेब ज्यांच्याकडे 12 वर्ष ज्ञानेश्वरी चालते त्यांना हे नेऊ दे. त्या मनुष्याचा खडका बुडला. त्याने डोकं वर उचललं आणि इकडे तिकडे बघितलं, हे नेऊ दे म्हणजे काय नेऊ दे. तेवढ्यात तो पुजारी नारळ आणि हार घेऊन आला. त्यांना म्हणला की हे घ्या. तो मनुष्य परत तिथं निघाला आणि धावत धावत अक्षरशः स्वामीजींच्या दुकानात आला आणि त्यांनी सांगितलं. त्या दिवशी स्वामीजींच्या डोळ्यातून अक्षरशः अश्रुधारा वाहत होत्या आणि त्यांनी ठरवलं की पुन्हा माऊलींवर म्हणजे प्रसिद्धीची वाट नाही पाहायची, मोठी शंका नाही घ्यायची. स्वामी स्वरूपानंदांनी तर माऊलींच्या भाषेतच त्यांना सगळे संदेश दिले. कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे मिथळ प्रबंध बाजी, आत्मचर्चा विषद उदंड बाजी, तुम्ही असं करता आहात आणि इतरांनाही करायला शिकवा असं सांगितलं. एकदा सांगितलं, हे वेगळेपणे भोगिजे जैसे पक्षी पळ चुंबिजे तैसे नव्हे तेथे विसर्जे भोगितेपणही. अगं वेळ घ्यायचा कसा? स्वरूपानंदांनी खूप खोलात जाऊन त्यांना मार्गदर्शन केलं आणि स्वरूपानंदांचं दर्शन म्हणजे स्वामीजींना माऊलींचंच दर्शन होतं. त्यांना असं दिसलं की तो श्वेतवस्त्र घरी माऊलीच तिथे बसल्यात. ते त्यांनीच हात जोडले, त्यांच्याच डोळ्यात ती करुणा आहे. आणि माऊलींच्या प्रेमामध्ये स्वामीजी परिपूर्ण झाले, संतृप्त झाले. माऊलींचं सगळं वाङ्मय, अमृतानुभव, चांदोपासष्टी अत्यंत प्रिय होतं. त्याच्यावर मी आता बोलणं शक्य नाही कारण माझी वेळ संपली. पण अमृतानुभवावर ते म्हणायचं की निरूपण नाही करणार. अमृतानुभव सिद्धानुवाद आहे, त्याचं निरूपण मौनात होतं. चांदोपासष्टीवर त्यांनी फार गोड प्रवचनं केली. तया पुत्र तू वटेशाचा रवा जैसा कापुराचा सांगया मज तुझा अपनयाचा भाव आहे. तत्वमसीचा उपदेश वटेश्वर चांगल्याला जो माऊलींनी केला तो सांगताना स्वामीजी अक्षरशः रंगून बसते. मला असं वाटायचं की उपनिषदातली ऋषींचीच प्रभा त्यांच्या वक्षस्थळांमधून वाहते. माऊलींच्या प्रेमात पुन्हा पुन्हा नाहिलेले, माऊलींच्या प्रेमात पुन्हा पुन्हा सर्वांना भाऊ घालणारे असे स्वामीजी आपल्या जीवनात उतरले आले. काहीतरी प्रकाश आपल्या जीवनात त्यांनी निश्चित पाडला. अत्यंत संकुचित झालेलं आपलं जे हृदय होतं त्याला विशालता देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आयुष्यभर कंठशोष केला माऊलींसाठी, समर्थांसाठी, तुकोबांसाठी, नांदवरायांसाठी, नाथांसाठी आपलं जीवन खर्च केलं. आपल्या सद्गुरूंच्या चरणी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ते समर्पित झाले. मला असं वाटतं त्यांच्या भक्तीचं थोडंतरी स्मरण आपल्याला व्हावं. त्यांच्या भक्तीने एक तरी अंधारातला कोपरा आपल्या हृदयातला उजळून निघावा. हरिओम तत्स.
आपण सद्भक्त पंकज दादा आणि मिलिंद दादा यांच्याकडून स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथ यांच्या जीवनामध्ये ज्ञानोबांबद्दल आणि ज्ञानेश्वरीबद्दल कसे भाव होते, कशी भक्ती होती हे ऐकलं. या दोन्ही संतांचं मूर्तिमंत जीवनच आपल्यासमोर उभं राहिलं. आपल्यापैकी काही साधकांनी स्वामी स्वरूपानंदांना आणि स्वामी माधवनाथांना पाहिलं असेल, बऱ्याचशा साधकांनी स्वामी माधवनाथांना निश्चित पाहिलं असेल. तरीही माझ्यासारखे अनेक साधक आहेत इथे की ज्यांनी स्वामी माधवनाथांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, पण स्वामी मकरंदनाथांच्या रूपानी त्यांचंच प्रातिभ दर्शन इथे नित्य घडतं आहे. जसं समर्थ म्हणतात, साधू दिसती वेगळाले, परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. अशाच पद्धतीने स्वामी मकरंदनाथ आपल्या सद्गुरूंशी एकरूप झालेले आहेत. अशा स्वरूपाकार झालेल्या ज्ञानी भक्ताच्या जीवनात भक्ती ही अभेद रूपाने होत असते. जसं माऊली म्हणतात, देव देव परिवारू कीजे कोरुनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान होवावा. जसा एकाच दगडात देव देऊळ आणि त्याचा संपूर्ण परिवार खोदलेला असावा असा ज्ञानी भक्ताचा व्यवहार असतो. विनोबा म्हणतात, रुद्र सुक्तात ऋषी म्हणतो, यवाश्चमे तिलाश्चमे गोधुमाश्चमे, मला यव दे तीळ दे गहू दे. हा ऋषी असं सारखं मागतोच आहे, या ऋषीचं पोट तरी केवढं. पुढे विनोबा असं म्हणतात, पण तो मागणारा हा साडेतीन हात देहातला नाही तर त्याचा आत्मा विश्वाकार झालेला आहे. विनोबा याला वैदिक विश्वात्मभाव असं म्हणतात. ज्ञानोबांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी या भावाच्याही पुढे उडी मारली, अतिशय अद्वितीय अशी उडी मारली. जसं स्वामीजी म्हणायचे, स्वामी माधवनाथ, की जिथे उपनिषद थांबतात तिथे ज्ञानोबा सुरू होतात. ज्ञानोबांच्या या ब्रह्माकार झालेल्या स्वरूपाकार झालेल्या तरल आणि कवी मनाच्या अंतकरणात विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाश आले, अवघेची झाले देह ब्रह्म असे भाव निर्माण होतात. सद्भक्त अभिजित धोंडफळे आता हा अभंग सादर करेल. या स्टेजवर जी ज्ञानोबांची अत्यंत सुंदर अशी मूर्ती आहे, गणेशपुरम मधली विठ्ठल रखुमाईची अतिशय मनोहारी मूर्ती आहे, अशा विविध मूर्ती घडवण्याचं कौशल्य आणि कसब ज्याच्या हातामध्ये आहे तो मूर्तीकार म्हणजे सद्भक्त अभिजित धोंडफळे. आता तो हा अभंग सादर करेल.
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, आवडीचे वालभ माझे मी कोंदाटले, आवडीचे वालभ माझे मी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये गे माये, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. वरू सहज मी तुझाला बाप रखुमा देवी, वरू सहज मी तुझाला हृदयी नटावला, ब्रह्माकारे ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, माझ्या मनी प्रकाशले, माझ्या मनी प्रकाशली।
माऊलींच्या आत्मानुभूतीपर असा हा अभंग अतिशय भावपूर्ण रीतीने अभिषेकने आता आळवला। यानंतर पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळूयात। आजच्या सांगता समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय श्रीयुत विजयराव कोळेकर आपल्याला लाभले आहेत। दीपे दीपू लाडीला या स्वामी मकरंदनाथ यांच्या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशनाच्या दिवशी आपल्या मंडळात आणि त्यांच्यात एक दृढ स्नेहबंध निर्माण झाला। स्वामी मकरंदनाथ आणि त्यांच्या हृदयाच्या तारा नकळतपणे एकमेकांशी जुळून गेल्या। झुंजार पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजयरावांच्या व्यक्तिमत्वात एक अत्यंत तरल अंतःकरणाचा सश्रद्ध आणि क्रियाशील साधक दडला आहे याची बऱ्याच जणांना ओळख नसेल। त्यांच्या स्पष्ट परंतु विनम्र स्वभावाचा ठसा सहजच त्यांच्या वाणी आणि लेखणीवर उमटत राहतो। पावश्या स्वामी स्वरूपानंदांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ त्यांना झाला होता। आजही ते अधूनमधून पावसला जात असतात। देसाईंच्या घरातील स्वरूपानंदांच्या त्या पवित्र खोलीत जाऊन स्वामीजींच्या चैतन्यमय अस्तित्वाची प्रचिती ते घेत असतात। पत्रकारितेच्या धकाधकीत सुद्धा चित्तातील सद्भाव तसाच कोमल राखण्याचं दुर्मिळ कसब श्री विजयरावांना लाभलं आहे। त्यांचा लौकिक परिचय खूप विस्तृत आहे आणि त्याचा उल्लेख त्यांना विशेष आवडणार नाही याची मला कल्पना आहे। तरी सुद्धा सध्या ते लोकमत या अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध वृत्तपत्राच्या मुख्य संपादक पदाची धुरा सांभाळतात एवढाच परिचय मी देते। आजच्या कार्यक्रमात त्यांनी येण्याचं कबूल केलं याबद्दल मंडळातर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते आणि त्यांचा सत्कार करण्याची मी स्वामीजींना विनंती करते। विजयराव कोळेकरांच्या खास शैलीत त्यांचं मनोगत ऐकावं असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटणं अगदी स्वाभाविक आहे। मी त्यांना आपले भाव प्रकट करण्याची आता विनंती करतो।
पूजनीय स्वामी मकरंदनाथ, पंकजदादा, मिलिंददादा, उपस्थित सर्व मान्यवर मित्र, काही योग आहे की जवळजवळ 2 महिन्याच्या कालावधीत दुसऱ्यांदा मला इथे शब्दसेवा करण्याची संधी मिळते आहे। आता त्या म्हणाल्या की येण्याचं कबूल केलं, मी उलट म्हणतो की मला येण्याची संधी मिळाली आणि हे योगायोगाशिवाय काही पूर्वसंकेताशिवाय घडत नाही याच्यावर माझी श्रद्धा आहे। अनेक गोष्टींच्या मागे कार्यकारण भाव असतो तो कळतोच असं नाही आणि माझ्यासारख्याला तर कळतच नाही, पण साखर कशी तयार होते हे कळलं नाही तरी त्याची गोडी चाखता येते आणि त्याच्यात उणीव येत नाही। काही वेळेला आपण त्याला चमत्कार म्हणतो, काही वेळेला अघटित म्हणतो, अनेक गोष्टींनी नावं ठेवतो आपण, पण विचार करायला लागलं, शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि खरं म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आपल्या मनाची संवेदनशीलता जर जागी असली तर काही गोष्टी उलगडतात, निदान उलगडाव्या अशी प्रेरणा तरी मनात निर्माण होते। इथे खरं म्हणजे एका मगाशी मिलिंददादांनी एक अनुभव सांगितला, स्वामी माधवनाथांना ज्ञानेश्वर महाराजांची प्रचिती कशा पद्धतीनं मिळाली मला विलक्षण आश्चर्य वाटलं. मी आता गेल्या महिन्यामध्ये एक महिनाभरापूर्वी पावसला गेलो होतो आणि कोणतीही आधी ठरवलेली कुठलीही योजना नसताना कुठलीही कल्पना नसताना मी अचानक पावसला गेलेलो होतो. म्हणजे मी रत्नागिरीत कार्यक्रमासाठी गेलो आणि तिथे सहजगत्या काही गोष्टी घडल्या आणि पावसला जाण्याची संधी मिळाली. स्वामीजींच्या खोलीमध्ये गेलो मी कित्येक वर्षांपूर्वी. तिथे जे त्यांचं दर्शन घेतलं मला असं वाटलं नाही ते तिथे नाहीत. जणू काही तेच दर्शन मी पुन्हा घेत होतो. काय भाव निर्माण झाले मनात तिथे डोकं टेकताना हे मी सांगू नाही शकणार, तुम्ही समजू शकाल. पण सगळ्यात मला आश्चर्य कुठलं वाटलं तर विजयराव देसाईंनी मला तिथे त्या समाज त्या तिथला त्या खोलीतला जो प्रसाद आहे तो दिल्यानंतर चटकन माझ्या मनात पहिलं काय आलं. अगोदर मी परत म्हणतो की कुठलीही योजना नव्हती कुठलीही कल्पना नव्हती. पहिल्यांदा असं आलं की स्वामी मकरंदनाथांना हा प्रसाद दिला पाहिजे असं पटकन मनात आलं. अगोदर काहीही यांचा कोणाचाही विचारही डोक्यात असण्याची शक्यता नव्हती. ते खोलीत असेपर्यंत ते राहिलं आणि बाहेर आल्यावर माझ्या मनात आलं अरे हे आणि ते वेगळे नाहीत मग यांना हा प्रसाद काय द्यायचा आहे आपण. म्हणून मी तिथून गिरीशराव कुलकर्णींना फोन केला बाहेरून किंवा असं असं झालेलं आहे. ते म्हणाले नाही तुम्ही प्रसाद आणा. आणि पुढे माझ्या असं लक्षात आलं की माझ्याकडे काम होतं ते आणून पोचवण्याचं एवढंच काम होतं. म्हणजे आपण माध्यम होतो याचा सुद्धा खूप आनंद असतो. प्रसार माध्यमामध्ये राहणाऱ्या माणसाला असं माध्यम होण्याची संधी फार क्वचित मिळते. ती मिळावी हे भाग्य आहे असं मी समजतो. खरं म्हणजे स्वामी स्वरूपानंद आळंदीला गेले नाहीत असं आपण सांगितलं त्या खोलीतच आळंदी आल्यानंतर वेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे आळंदी आहे म्हणून लोक तिथे येत सगळं विश्व तिथे होतं. चार भिंती होत्या त्या तुमच्या माझ्या दृष्टीला होत्या. स्वामीजींच्या दृष्टीला चार भिंती कधीच नव्हत्या. कारण त्या सगळ्याच्या पलीकडे पोहोचून एका कणामध्ये सगळं विश्वरूप ज्यांनी उभं केलं आणि पाहिलं असे स्वामी स्वरूपानंद होते. आणि त्यांचा तो प्रसाद इथे पोहोचवावा ही प्रेरणा मला काय व्हावी हे मला आजही सांगता येणार नाही. फक्त मला एवढं निश्चित मी सांगू शकतो की त्या प्रेरणेमागे अन्य कुठलीच भावना असण्याची शक्यता नव्हती. म्हणजे एकच होतं की तिथून ते सांगितलं गेलं की हे तुझ्याकडे देतो आहे हे तिथे पोहोचव. पुढले भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाही याचा हाही अर्थ त्या दिवशी मला उलगडला. अशा प्रकारचे अनेक अनुभव आपल्याला येत असतात आणि त्यातून असं लक्षात येतं की संवेदनशीलता असेल तुमचं मन जर तुम्ही चैतन्याच्या शी संवादी ठेवण्याचा प्रयत्न करत असाल जाणीवपूर्वक तर अनेक गोष्टी तुमच्यापर्यंत येतात त्या कळतात असं मी अजूनही म्हणत नाही. आणि हे काही अनेक प्रकाराने लोकांना जाणवत असेल. ज्ञानेश्वरीचा आपण सात दिवसाचा पारायण सोहळा म्हणतो आठ दिवसाचा. खरं म्हणजे माझ्या मते ही सांगता नाही. जिथे सांगता होते आम्ही नाटकाच्या बाबतीत नेहमी असं म्हणतो की चांगलं नाटक कोणतं उत्तम नाटक कोणतं जे संपल्यानंतर मनाच्या रंगमंचावर सुरू होतं ते चांगलं नाटक. खरं म्हणजे ही सांगता नाही. इथून पुढे खरी सुरुवात आपल्या मनात आहे. म्हणजे वैयक्तिक आणि सामुदायिक असं जे एकत्र येणं त्याची ही सुरुवात आहे असं मला वाटतं. आणि हे अनेकांना जाणवत असेल का मला आठवतं. मी फक्त इथे पहिल्यांदाच उल्लेख करतो की मी काही अनुभवांचे तुकडे आणि काही ऐकलेले प्रसंग असं एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी चांगला साधक नाही मी चांगला अभ्यासक नाही मी चांगला ज्ञानी नाही पण मी चांगला संग्रहक मात्र आहे. मी खूप गोष्टी जमवत असतो चांगल्या. आणि नाथांनी म्हटलेलं आहे की जो जो जयासी घेतला गुण तो म्या गुरु केला जाणं गुरु से आले अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसे. अशा पद्धतीनं जिथे जे चांगलं दिसतं ते पाहावं. मोरारजीभाई देसाईंचं नाव आपण ऐकलेलं आहे. मोरारजीभाई पंतप्रधान असताना पुण्यात आले होते आणि साहित्य परिषदेत आले होते आणि मोरारजीभाईंना एका साहित्यिकाने विचारलं की मोरारजीभाई कसे होते काय होते वगैरे आपल्याला माहित आहे किती कर्मठ होते किती तत्वनिष्ठ होते वगैरे. एका साहित्यिकाने त्यांना विचारलं की जीवनाचं तत्वज्ञान तुमचं काय. तुम्हाला आश्चर्य वाटेल हे अनेकांना माहीत नाही कारण माणसांच्या अनेक प्रतिमा आपण वर्तमानपत्रात आलेल्या जपत असतो खऱ्या प्रतिमा आपल्यापर्यंत पोहोचतातच असं नाही. मोरारजी उत्तम मराठी बोलायचे पटकन मराठीत मोरारजी म्हणाले ज्ञानेश्वरीपेक्षा जीवनाचं मोठं तत्वज्ञान कुठे असू शकतं का. हे मोरारजीभाईंचं म्हणणं. आता मी पत्रकारितेत बरेच दिवस काढले आणि साधारणपणे आपल्याला कळत नाही असा विषय नाही अशी धारणा असणाऱ्यांपैकी मी ज्यावेळेला पत्रकारितेत आलो त्यावेळेला मला एक ज्येष्ठ पत्रकार भेटले. ते म्हणाले तुला यशस्वी व्हायचंय का. म्हटलं त्यासाठी तर आलो कारण यशस्वी म्हणजे काय हे तेव्हा कळत नव्हतं. म्हटलं त्यासाठी आलो. म्हणाले मी तुला गुरुमंत्र देतो. तर गुरुमंत्र इतक्या सहजगत्याने इतका सोपा मिळतो हेही मला नवीन होतं. ते म्हणाले तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट जगात आपल्यापेक्षा कोणीही शहाणा नाही. दुसरी गोष्ट जगात आपल्याला कळत नाही असा विषय नाही. आणि तिसरी गोष्ट जगात आपण कोणाला विचारू शकत नाही असा प्रश्न नाही. एवढ्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणाले. मी म्हटलं हे फार सोपं आहे मग कारण हे आपल्या स्वभावात आहेच वेगळं काही करण्याची गरज नाही. तेव्हा आता आपण यशस्वी व्हायला काहीच अडचण येणार नाही. आणि मी प्रामाणिकपणानं त्या पद्धतीनं वागायला सुरुवात केली. आणि एकदा महर्षी धोंडीराज शास्त्री विनोदांच्या त्या ध्यानमंदिरामध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाकवी दरा बेंद्रे यांचं भाषण होतं. महाकवी दरा बेंद्रे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असू शकतील. मोठे कवी आणि मोठे साधक. दत्तपंथावरती त्यांची जी तीन व्याख्यानं अक्कलकोटला झाली त्याचं जे पुस्तक आहे इतका दत्तपंथावरचा उत्तम अभ्यास दुसरा कुठेही मांडला गेलेला नाही असं दत्तपंथाचे अभ्यासक मला सांगतात. ते पुस्तक आज दुर्मिळ आहे. सुदैवानं त्याची एक प्रत मला मिळालेली आहे. असे हे महाकवी छान धोतर सदरा असे राजकुमारासारखे रोळणारे केस वय 80-82 वर्ष तेजस्वी माणूस. त्यांचं व्याख्यान होतं. सरस्वतीबाई राणेंचं गायन होतं. त्या रांगेत मी होतो. मला वाटलं बरोबर आहे आपण सगळे एकाच रांगेतले लोक आहोत कारण आपल्यापेक्षा मोठं कोणीच नाही. आणि सगळं झालं आणि महाकवी बोलले. ते व्याख्यान म्हणजे त्यांनी काही आध्यात्मिक सिद्धांत होते की आपण नमस्कार करतो त्यावेळेला किती स्पर्श होतं किती बिंदूंना स्पर्श होतो मग किती चक्र जागृत होतात साष्टांग नमस्कार घालतो तेव्हा काय होतं वगैरे वगैरे असा काहीतरी तो सिद्धांत होता. खरं सांगायचं तर मला त्यातलं काहीच कळलेलं नव्हतं. हे मी जे आता सांगतो ते नंतर कळलेलं आहे की काय सिद्धांत होता ते पण तेव्हा काहीच कळलं नव्हतं. पण गुरुमंत्र पक्का डोक्यात होता. पण बातमी द्यायची म्हटल्यानंतर काहीतरी तर कळायला लागेल ना. त्यावेळेला लागायचं कळायला थोडंसं बातमी देताना. म्हणजे आता लागत नाही असं मी म्हणत नाही पण तेव्हा कळत जास्त लागेल. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हटलं महाकवी आपण जे बोललात त्यातलं बरंचसं मला कळलं. थोड्याशा काही गोष्टी कळल्या नाहीत त्या जरा मला सांगता का. त्यांनी अत्यंत प्रेमानं माझ्याकडे पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर आजही ती नजर आहे. इतक्या प्रेमानं पाहिलं मी तरुण असूनही अशा नजरा सुद्धा वाचता येत होत्या. इतक्या प्रेमानं पाहिलं की त्यातनं मला कळलं की मला काहीही कळलेलं नाही हे यांना व्यवस्थित कळलेलं आहे. इतक्या प्रेमानं पाहिलं आणि माझ्या पाठीवर असा हात ठेवला आणि म्हणाले बाळ जे कळावं म्हणून मी आयुष्यातली 80 वर्ष घालवली ते तुला एका तासात कळावं अशी अपेक्षा कशी करतोस. माझा पहिला गुरुमंत्र त्या रात्री मी पुसला आणि हा गुरुमंत्र मी स्वीकारला की आयुष्यभर 80-80 वर्ष एक विषय कळावा म्हणून घालवणारी माणसं बाहेर आहेत याला तपश्चर्या म्हणतात. एखादं पद मिळणं एखादी खुर्ची मिळणं याला तपश्चर्या म्हणत नाहीत हे मी त्या दिवशी शिकलो आणि आज सगळ्यात ते मी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो आहे. ह्या प्रकारची माणसं तुम्हाला वेगवेगळ्या टप्प्यावरती भेटत जातात आणि तुम्ही जर जागे असाल संवेदनशील असाल कारण परत बघा, ज्ञानेश्वर माऊलींनी सांगून ठेवलंय आपण जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. तुम्हाला वाटलं मी आता सगळं मिळालं मला की संपलं, मग इथं आपण सावध राहण्याची जी गरज आहे किंवा संवेदनशील असण्याची गरज आहे, तर तुमचा संवाद समोरच्या माणसाच्या मनाशी होऊ शकतो, अनेक गोष्टींशी होऊ शकतो, निसर्गाशी होऊ शकतो. जगदीशचंद्र बोस नावाचे जे शास्त्रज्ञ होते जगदीशचंद्र बसू, ते असं म्हणायचे की झाडं माझ्याशी बोलतात. जे कृष्णमूर्ती बागेत फिरायला जायचे, एकदा एका भक्ताने त्यांना विचारलं की तुम्ही रोज काय बागेत फिरायला जाता, ते म्हणाले झाडं आपापसात जे बोलतात ना ते ऐकायला फार मला बरं वाटतं. ते म्हणाले तुम्हाला कसं कळतं, ते म्हणाले आंतरिकदृष्ट्या एकरूपत्व पावलं की त्यांची भाषाही आपल्याला कळायला लागते. हे जी भाषा कळणं आहे, किती संवेदनशील किती तरल असावं ज्ञानेश्वर माऊलींनी किती सुंदर म्हटलंय, कमळावरी केसर कमळावरी भ्रमर पाय ठेवी ती हळूवार कुचुंबेन केशर या शंका. मी तो कमळावर अत्यंत अल्लद बसतो भुंगा, का बसतो तर केशर चुरगू नये त्यातलं म्हणून बसतो. ही भुंग्याची भावना असेल की नाही माहीत नाही, पण हे ज्ञानेश्वर महाराजांची भावना होती, हे त्यातलं महत्वाचं होतं. इतकं तरलपण तुकाराम महाराजांच्या तो सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये इतकं तरलपण आपल्याला दिसतं. आणि मग असं लक्षात येतं की निसर्ग समाज भोवतीची माणसं अनेक गोष्टी आपल्याला सांगत असतात, फक्त आपण कान मन आणि डोळे बंद ठेवून वागत असतो. त्यामुळे चिवताई दार उघड ही या अर्थानं घेतली पाहिजे कल्पना की आपल्या मनाची दारं उघडली पाहिजेत, संवेदनेची दारं उघडली पाहिजेत. याचे एक दोन तीन छोटे छोटे प्रसंग सांगून मी थांबतो. पुण्यात एक वैद्य आहेत, ते मला एक दिवशी म्हणाले की मोठा भूकंप होणार आहे दोन तीन महिन्यात. मी म्हटलं कसं काय, ते म्हणाले आज पिंपळाची पानं बघितलीस का. अब म्हटलं पुण्यातल्या रस्त्यानं चालताना पिंपळाची पानं कुठे बघता, आपलं समोर चालणं बघणं अवघड. ते म्हणाले नाही बघायला पाहिजे. म्हटलं ते कसं काय, ते म्हणाले पिंपळाचं पान असं असतं की नाही, त्याची टोकं अशी वाकायला लागली की भूकंप होणार आहे हे लक्षात घ्यायचं, आणि ती किती कोणामध्ये वागतात याच्यावरती तो किती अंतरावरती आणि साधारण कालावधी काय सांगता येईल. तीन महिन्यांनी भूकंप होईल, मराठवाड्याच्या भागात होईल, आणि त्यानंतर किल्लारी भूकंप झाला. आता मी त्यांना म्हटलं काय चमत्कार आहे, तो म्हणले आध्यात्मिक शक्ती वगैरे माझ्याकडे काही नाही, मला निसर्गाची भाषा समजून घेण्याचा मी आयुष्यभर प्रयत्न केला, त्यातनं हे मला समजलेलं आहे. आता हे जे आहे या प्रकारचे कितीतरी गोष्टी मी सांगू शकेन. एका शास्त्रज्ञाची गोष्ट सांगतो, त्याचं नाव ऑटो नोव्ही. हा शास्त्रज्ञाला 1936 सालचं नोबेल पारितोषिक मिळालं, आणि मज्जातंतू आणि स्नायू, पूर्वी असं मानलं जायचं की मज्जातंतू आणि स्नायू हे जोडलेले असतात परस्परांना आणि त्यातून त्यांचं कार्य चालतं, पण प्रत्यक्ष नंतर संशोधनानं असं सिद्ध झालं की ते जोडलेले नसतात, त्याच्यामध्ये रसायन एक प्रकारचं निर्माण होतं आणि ते कार्य करतं. आणि ज्याचा पुढे आता जे वेगवेगळे आपण पार्किन्सन्स वगैरे सगळे रोग पाहतो त्याच्याशी त्याचा संबंध आहे. या शास्त्रज्ञाला हे सगळं विचार संशोधन करत असताना एका पहाटे एक स्वप्न पडलं की असा असा प्रयोग तो करतोय. झोपला, स्वप्न संपल्यानंतर सकाळी उठला, लॅबोरेटरीत गेला आणि पूर्ण प्रयोग पूर्ण स्वप्न काही आठवेना प्रयोग काही करता आला नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्न पडलं, तेच स्वप्न. दुसऱ्या दिवशी पुन्हा लॅबोरेटरीत गेला, तरीही निम्म विसरला. तिसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्न पडल्यानंतर हा शास्त्रज्ञ झोपला नाही, तसाच लॅबोरेटरीत गेला आणि तिथे तो प्रयोग केल्यानंतर सिद्ध झालं की मज्जातंतू आणि स्नायू याच्यामध्ये अंतर असतं आणि ते रसायनानं कुठल्या तरी जोडलं जातं आणि त्याबद्दल त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. हे त्यानं लिहून ठेवलेलं आहे त्या शास्त्रज्ञानं. हा जर्मन शास्त्रज्ञ होता. आता हे कसं घडलं असेल, कुठून आलं असेल, हे आपल्याला सांगता येत नाही. अब्दुल कलामांनी सांगितलं की मला अंतराळातला एकदा एक प्रश्न पडला, अंतराळ शास्त्रातला आणि प्रश्न सुटत नव्हता. मुंबई विमानतळावर मी बसलो होतो आणि पलीकडे एक पुस्तक पडलेलं होतं. बराच वेळ मी वाट पाहिली की तो माणूस कोण ज्याचं मालकीचं पुस्तक आहे तो येईल आणि घेऊन जाईल, पण तो आला नाही. मग शेवटी मला असं वाटलं येईल तेव्हा देता येईल पुस्तक, म्हणून मी ते पुस्तक उचललं आणि जे पान उघडलं आणि मी वाचायला लागलो तर माझ्या प्रश्नाचं उत्तर त्या पानात होतं. त्यातून मला सुचलं की काय करायला पाहिजे ह्या संशोधनाच्या बाबतीत. जिथे अडलोय तिथे ते म्हणतात की निसर्ग परमेश्वर तुम्हाला अप्रत्यक्षरित्या वेगवेगळ्या माध्यमांमधून सांगत असतो, फक्त तुम्ही समजण्याची दारच उघडी ठेवली नाहीत तर तुमच्यापर्यंत ते पोहोचणार कसं? तर ही संवेदनशीलता जी आहे ती सगळ्यात महत्वाची आहे. भालजी पेंढारकरांचं मागे मी एक उदाहरण सांगितलं होतं, माझे त्यांचे खूप छान संबंध होते. भालजींकडे मी एकदा गेलो, त्यांना दोन्ही डोळ्यांनी दिसत नसे, पण गंमत म्हणजे आपण गेल्यावरती ते विचारायचे, काय कुवळेकर बरोबर दोन माणसं कोण आणली आहेत? तुम्ही पत्रकारित आहेत त्यामुळे मला एकदा शंका आली की ह्यांना अंधुक दिसत असलं पाहिजे पण पूर्ण दिसत नाही असं म्हणतात, आणि कारण दोन सावल्या दिसत असल्या पाहिजेत तेव्हा हे म्हणणार की दोन माणसं कोण बरोबर, नाही तर ओळखणार कसं? फार थोड्या लोकांना माहिती की भालजी पेंढारकरांना रमण महर्षींची कृपा होती. तर भालजी पेंढारकरांना मी एक दिवशी विचारलं, म्हटलं बाबा तुम्हाला थोडं थोडं दिसतं का हो खरोखर? ते म्हणाले नाही रे. मग म्हटलं तुम्ही ओळखता कसं कोण आलाय किती माणसं बरोबर आहेत? बाबांनी जे उत्तर दिलं ते कधी विसरता येणार नाही. बाबा म्हणाले बाह्येंद्रिय जेव्हा बंद होतात तेव्हा आंतरेंद्रिय जागी होतात आणि मग अंतचक्षुनी तुम्हाला अनेक गोष्टी दिसायला लागतात, फक्त त्यासाठी बाह्य इंद्रिय बंद व्हावी लागतात. म्हणजे या प्रकारचे अनेक नामवंतांकडून मोठ्या माणसांकडून मला जे जे मिळत गेलं ते मी स्वीकारत गेलो. आज दुर्दैवानं मला दिसतं ते असं की संवेदनशीलता संपत चाललेली आहे, बधिरता आहे. सहजगत्या माणसं बोलताना म्हणतात अपघात झाला दहाच माणसं मेली. एक मुंगी तुकाराम महाराजांच्या चरित्रात आहे की ते निघाले रस्त्यानं आणि चिमण्या दाणे टिपत होत्या, त्या उडाल्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले माझ्या मनातल्या समजातेबद्दल मी चिमण्यांच्या मनात खात्री निर्माण करू शकलो नाही याचंही अश्रू आहे. ही संवेदनशीलता कुठे? आणि आज आपण बधिर होत चाललो आहोत, माणूस माणसापासून दूर होत चाललेला आहे, ताणतणावानी जग ग्रासलं जातं आहे. विज्ञानानं सगळ्या शक्यता आल्या पण विज्ञानाचा वापर करणारं मन कसं आहे याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून राहणार आहे. अणुशक्ती तीच, वापरणारं मन बदलल्यानंतर ती आपल्याकडे शांततेसाठी वापरली, अमेरिकेत तीच अणुशक्ती हिरोशिमा नागासाकी उद्ध्वस्त करण्यासाठी वापरली. तेव्हा हे मन कसं असेल याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि मला असं वाटतं की साधू संत अध्यात्म हे मन घडवण्याचं काम करतं आणि हा मनाचा संस्कार, मनावरचा संस्कार हा अधिकाधिक लोकांपर्यंत, अधिकाधिक समाजापर्यंत तणावानी अस्वस्थतेनं अशांततेनं ग्रासलेल्या तरुण वर्गापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी अशा प्रकारचं काम हे त्यांना कुठेतरी अतिशय तप्त उन्हात जाणाऱ्या प्रवाशाला मंद वाऱ्याची झोप मिळाल्यानंतर जो गारवा मिळतो तो गारवा देण्याचं काम शेवटी अध्यात्मच करणार आहे. विज्ञानाला अध्यात्माचं अधिष्ठान नसेल तर विज्ञान विध्वंसक ठरेल, आणि विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड असेल तरच विज्ञान हे मानवी कल्याण करणारं ठरेल. अशा प्रकाराने ते घडावं अशी प्रार्थना करतो. मला इथे बोलण्याची संधी दिली याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार.
इतका अभ्यासपूर्ण मनोगत ऐकल्यानंतर विजयराव कुवळेकरांना आदरणीय म्हणू की सद्भक्त म्हणू हेच मला कळत नाहीये. आपल्या या मांडियाळीत ते सहजपणे सामावून गेले की आता त्यांना आदरणीय सद्भक्त म्हणणं संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं. यानंतर सद्भक्त उमेश लेंडोरे आणि सौभाग्यवती कांचन लेंडोरे पूजनीय स्वामीजींना आणि मधुरा मावशींना हार अर्पण करतील. आपल्या केंद्राची दृकश्राव्य यंत्रणा अतिशय समर्थपणे उमेशदा पेलत असतात. माझ्या स्वामी मी तुझा रंक माऊलींचा हा गोड अभंग आता सद्भक्त प्रतिभाताई गोरे सादर करतील. 1988 पासून स्वामीजींकडे येणाऱ्या प्रतिभाताईंना स्वामी माधवना त्या आल्या की लगेच अभंग म्हणायला सांगायचे. त्या कांचनला काल असं म्हणाल्या की माझी ओळख सांगायची असेल तर मी स्वामीजींची आहे एवढीच माझी ओळख आहे. आपण त्यांच्याकडून आता अभंग ऐकूया.
Tu maja swami.
अत्यंत भावपूर्ण असा आपण अभंग आता ऐकला. जवळपास सगळ्या संतांचे ज्ञानोबांबद्दल असलेले भावच जणू यातनं व्यक्त होत आहे. स्वामी स्वरूपानंद आणि स्वामी माधवनाथांप्रमाणेच स्वामी मकरंदनाथांच्या जीवनातही ज्ञानोबांबद्दल अत्यंतिक प्रेम आणि श्रद्धा आढळते. ज्ञानोबांबद्दल स्वामीजींचे अतिशय तरल असे भाव आहेत. स्वामीजींची पारायणाच्या वेळची भावावस्था कालच आपण अनुभवली. 2008 साली स्वामीजींबरोबर आळंदी ते पुणे असं वारीत सहभागी होण्याचं भाग्य प्राप्त झालं. त्यातलीच एक आठवण सांगतो. माऊलींची पालखी पुढे गेल्यावर एका दिंडीत स्वामीजींबरोबर आम्ही वारीत सहभागी झालो. त्याआधीपासूनच हरिपाठ अभंग असा एक सोहळाच जणू तिथे चालू होता. वारीतून चालताना स्वामीजी अभंग सांगत होते. असे साधकांचेही थोडे गट पडले होते आणि स्वामीजी एका गटाबरोबर असे चालले होते. थोड्या वेळानंतर एकदम गर्दी लागली आणि त्या गर्दीचं कारण कळलं आणि माऊलींची पालखी तिथे दिसली. त्यामुळे ती खूप गर्दी तिथे झाली होती. त्या क्षणापर्यंत साधकांबरोबर चालणारे स्वामीजी एका क्षणात अतिशय वेगाने त्या गर्दीमध्ये घुसले. आम्हाला कळलंही नाही स्वामीजी आहेत कुठे. बघता बघता स्वामीजी त्या गर्दीत घुसले. जणू काही माऊलींच्या चरणाचा विरह आता या भक्ताला सहन होत नव्हता आणि त्यांच्या आवेगाची परिसीमा झाली. स्वामीजींबरोबर आम्ही तसेच गर्दीत शिरलो. बघता बघता स्वामीजी पालखीपर्यंत पोहोचले. गर्दीत हरवलेल्या लेकराला आई दिसावी आणि त्यांनी आवेगाने जाऊन आईला मिठी मारावी त्याच आवेगाने स्वामीजींनी पालखीला अक्षरशः आलिंगन दिलं. आम्ही काही क्षण तसेच स्तब्ध होतो. जणू काही काळ थांबला होता आणि स्वामीजींच्या लेखी तर इतर कोणी तेव्हा असणंच शक्य नव्हतं. त्या क्षणात होते फक्त स्वामीजी आणि ज्ञानोबा. थोड्या वेळानंतर स्वामीजींनी आलिंगन सोडलं. ज्ञानोबांकडे बघून हात जोडले आणि डोळे मिटून घेतले. त्यावेळी स्वामीजींच्या चेहऱ्यावर जे भाव होते त्याचं वर्णन करायला मला अजूनही शब्द सापडलेले नाहीत. नुसतं बघत राहावं स्वामीजींकडे असं ते दृश्य होतं. खरंच तो प्रसंग कायमस्वरूपी मनावर हृदयावर कोरला गेलाय. स्वामीजी एका प्रवचनात असं म्हणाले होते, ज्ञानेश्वरी सर्व काही आहे. भक्तासाठी भक्तीचं प्रांगण खुलं करणाऱ्या ओव्या आहेत. योग्याला योग मार्गाचं यथार्थ मार्गदर्शन होईल अशा सामर्थ्यवान ओव्या आहेत. साधकांसाठी अतिशय प्रेमाच्या अशा सद्गुरु नमनाच्या ओव्या आहेत आणि बुद्धिवादांसाठी सुद्धा त्यांची बुद्धी थक्क होईल अशाही ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या आहेत. आणि त्यामुळेच ज्ञानोबा सर्वांनाच आपलेसे वाटतात. माऊलींबद्दलची हीच अनन्यता स्वामीजींच्या संपूर्ण जीवनाला व्यापून राहिली आहे. या संपूर्ण पारायण सोहळ्यातून स्वामीजींबद्दल आणि ज्ञानोबांबद्दल निर्माण झालेला भाव आपण असाच आपल्या हृदयाच्या कुपीत साठवून ठेवू आणि स्वामीजींकडे प्रार्थना करू की जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा ही कुपी उघडून या भावाचा सुगंध मिळत राहो. या लागी आता स्तुती सांडुनी निवांता चरणी ठेवी जे माथा हेची भले, हीच प्रार्थना स्वामीजींच्या चरणी मागून त्यांनी आता आपलं आशीर्वचन द्यावं ही प्रार्थना करतो.
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. आनंदमानंदकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगींद्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीसद्गुरुं नित्यमहं नमामि. ओम. कश्चिदेतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा कश्चित् अज्ञान सम्मोहः प्रनश्यस्ते धनंजय। भगवंतांनी अर्जुनाकरता विचारलेला भगवद्गीतेमध्ये आलेला हा शेवटचा संवाद आहे। या श्लोकाच्या आधीच्या श्लोकापर्यंत भगवद्गीता उपदेश पूर्ण झालेला होता। श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादपि यो नरः सोपि मुक्तः शुभान लोकान प्राप्नुयान सर्व कर्मणाम। या ठिकाणी भगवद्गीता उपदेश किंवा गीता धर्माचा उपदेश पूर्ण झाला। जो तपस्वी आहे, भक्त आहे, श्रद्धावान आहे आणि दोष न काढता राहणारा आहे, असा गीतेच्या श्रवणाचा अधिकारी आहे असं भगवंत म्हणाले। अशा भक्ताकरता जो भगवद्गीता सांगतो तो देहापाठी मजसी एकची होय असा अभिप्राय भगवंतांनी व्यक्त केला। अत्यंत श्रद्धेने अनसूयश्च म्हणजे दोष न काढता जो हा गीता उपदेश ऐकतो तो देखील सर्व पापांपासून मुक्त होतो। शुभ लोकांना प्राप्त होतो। आणि अत्यंत पुण्यकर्मी ज्या ठिकाणी जातात तिथं जाऊन स्थिर होतो असं भगवंत म्हणाले। एका प्रकारे अर्जुनाला भगवंतांनी या गीता उपदेशाच्या योगाने अर्जुनाने कुठपर्यंत जावं तसंच आपल्या सर्वांकरता देखील आपण गीतेचा अभ्यास किंवा गीतेचं श्रवण कशाकरता करावं हेच भगवंतांनी अपेक्षा म्हणून सांगितलं। काल मी सांगितलं की भगवान श्रीकृष्ण हे अतिशय बहुआयामी असं व्यक्तिमत्व, ज्यांच्या ठिकाणी राजकारणी, धुरंधर राजकारणी, सत्तेची तख्त पालटून टाकणारा, अत्यंत बलवान, सर्व शस्त्रांमध्ये निपुण, तसंच व्यासांसारखे, भीष्मांसारखे भक्त ज्याला परब्रह्म असं संबोधतात, अनेक ऋषी हा परमात्मा आहे असं ओळखतात, असे स्वतः गुरु सांदीपनी देखील तुझाच उपदेश मी तुला करतो आहे असं ज्याच्या समोर नम्रपणाने सांगून उपदेश करतात, गोपी ज्यांना आपला पती मानतात, गोप ज्यांना आपला मित्र मानतात, सुदामा आपला मित्र ज्याला मानतो, अनेक अनेक प्रकारे भगवंतांचं व्यक्तिमत्व खुलून दिसत। स्वतः द्रौपदी त्यांना बंधू समजते, व्यास त्यांचे भक्त आहेत, तरी देखील व्यास, विदुर, भीष्म यांच्या प्रकृतीत फार फरक आहे। अलीकडच्या काळात डॉक्टर राधाकृष्णन, लोकमान्य टिळक, विनोबा भावे हे जे गीतेचे भक्त होऊन गेले आणि अंतरंग अभ्यासक होऊन गेले, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ, या सर्वांची प्रकृती जर पाहिली तर एकमेकांसारखी नाही। कोणी भगवंतांना कर्मामध्ये पाहिलं तर चैतन्य महाप्रभूंसारख्यांनी भक्तीमध्ये पाहिलं। संपूर्ण कृष्णावर प्रेम करणं हे फार कठीण असं काल मी म्हणालो। भगवद्गीता कृष्णाने अर्जुनाला सांगितली ते दोघं खरे अते मामे भावंड होती, पण अर्जुन आणि भगवंत हे एकमेकांचे सखे होते, मित्र होते. अर्जुन अत्यंत बुद्धिमान होता. त्या काळी अर्जुनासारखा योद्धा दुसरा नव्हता. डाव्या आणि उजव्या दोन्ही हातांनी तो शस्त्र वर्षाव करू शकत असे, त्यामुळे त्याला सव्यसाची असं म्हणत असत, त्याला महाबाहो असंही म्हणत असत. याचं कारण त्याला अतिशय रुंद खांदे लाभलेले होते. असं असल्यामुळे धनुष्याची प्रत्यंचा तो जेव्हा खेचत असे तेव्हा फार मोठं अंतर खेचलं जात असे, अर्थात त्याच्या बाणांना देखील विलक्षण वेग असे. जसे बाण महाभारतात वर्णन आहे की अतिशय सणसणत येतात, अतिशय अचूक वृष्टी करतात, असा अर्जुन अत्यंत बुद्धिमान होता. अर्जुनाचं वैशिष्ट्य असं की अर्जुन आदर्श शिष्य होता. भगवंतांचा शिष्य तो झाला, पण त्याच्या आधी देखील शिष्यत्व कसं असावं हे अर्जुनाच्या रूपाने मूर्त होतं. द्रोणाचार्यांचा जो शिष्य सर्वात आवडता शिष्य म्हणून अर्जुनच होता. अतिशय महत्वाची अशी शस्त्र आणि अस्त्र प्रेमाखातर शिष्य आहे म्हणून केवळ द्रोणाचार्यांनी अर्जुनाला दिली, आणि पुत्राच्या मोह ममतेमुळं त्यांनी अश्वत्थाम्याला देखील ती दिलेली होती, पण तो पुत्रमोह होता. अर्जुन हा रुजू बुद्धीचा होता, सरळ स्वभावाचा होता, पण बुद्धिमान होता. अर्थात ज्या ठिकाणी बुद्धी असते त्या ठिकाणी संशय असतो, त्या ठिकाणी द्वंद्व असतं. बुद्धीला लाभलेलं हे वरदान आहे, त्यामुळं अर्जुन तसा भरवशाचा नव्हता. अर्जुन सर्वात योग्य होता, पण भरवशाचा नव्हता. त्या तऱ्हेने युद्धाकरता सर्वात भरवशाचा मनुष्य म्हणजे भीम होता, जो युद्धाबद्दल कसलाही संदेह ठेवून नव्हता. सहदेव होता. जेव्हा बैठक पांडवांची झाली तेव्हा सहदेव असं म्हणाला की बाकीचे माझे चारही बंधू युद्ध करोत अथवा न करोत, मी एकटा तर लढणारच. तरी देखील भगवद्गीता ज्याला सांगावी असा अर्जुनच होता, कारण अर्जुन हा मनुष्याचं प्रतीक होता. दुर्योधन हा एक प्रकारे आसुरी वृत्तीचं प्रतीक होता, आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रतीक होते. एवढंच नव्हे, मूर्तिमंत मी परमात्मा या भावनेमध्ये नेहमीच स्थित असत असे होते. अर्जुनाच्या प्रश्नामधून अर्थात विचारमंथनातून निघालेल्या प्रश्नातून भगवद्गीतेचा जन्म झाला. त्याला युद्धाचा त्याग करायचा होता, पण बुद्धिमान मनुष्य त्याग करताना देखील तर्क लढवून त्याग करतो. त्यागामागं देखील किंवा पलायनामागं देखील व्यवस्थित बुद्धीचं सूत्र आहे असं सांगून तो पलायन करतो. पलायन करायचं होतं, तरी देखील कारण परंपरा द्यायची होती, आणि ती कारण परंपरा देताना तो श्रीकृष्णांच्या समोर अडकला. युद्ध त्यागाची जबाबदारी उपदेश करता म्हणून श्रीकृष्णांवर त्याला ढकलायची होती. युद्ध केलं तरी देखील श्रीकृष्णांमुळं, आणि युद्ध त्यागाची परवानगी देखील त्याला श्रीकृष्णांकडून हवी होती. अर्जुन विनम्र आहे, पण त्या विनम्रतेला अहंतेचं एक कवच होतच. कधी कधी विनम्रताच जास्त अहंकार धारण करते. याचं कारण एका बाजूला शिष्यस्तेहं शाधिमाम त्वाम प्रपन्नम असं म्हणणारा अर्जुन दुसऱ्या बाजूनी युद्ध सोडण्याचा निर्णय आधीच घेऊन चुकलेला होता. तू सांगशील कसं मी करेन असं एका बाजूला म्हणत असताना, मी अहंकार शून्य आहे असं म्हणत असताना, दुसऱ्या बाजूला युद्ध सोडण्याचा निर्णय जाहीर करून टाकलेला होता. अर्जुन भगवंतांना मार्ग विचारतो आहे, पण पलायनाचा मार्ग त्यांनी एकतर्फी स्वीकारलेला आहे अशी अर्जुनाची अडचण आहे. भगवंतांनी जेव्हा अर्जुनाला विचारलं की कश्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयि एकाग्रेण चेतसा, एकाग्र चित्तानी एकाग्र मनानी मी जे सांगितलं ते तू ऐकलंस ना, कश्चित अज्ञान संमोहा प्रनश्चस्ते धनंजय. मोठ्या मोठ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्यानंतर आणि त्या ज्ञानाच्या गोष्टींशी एकरूप होऊन त्या ज्ञानाचं कथन केल्यानंतर अर्जुनाची जी अज्ञान आणि संमोहाची स्थिती आहे की ज्यामुळे भगवद्गीता सांगायला भगवंतांनी सुरुवात केली त्याचा विसर भगवंतांना पडलेला नाही. जेव्हा अर्जुन म्हणाला की सेनयो हो उभयो हो मध्ये रथम स्थापय मेच्युत, दोन सैन्यांच्या मध्ये माझा रथ नेऊन उभा कर, तेव्हा युद्धाकरता उत्सुक अशी स्थिती अर्जुनाची होती. कोण कोण माझ्याशी लढायला आलेले आहेत त्यांना एकदा पाहून तर घेऊ देत असा भाव होता. हे मोठं धैर्य होतं, आपली बाजू सोडून पुढे यावं, दोन सैन्यांच्या मध्येपर्यंत यावं याच्यासाठी देखील फार मोठं धैर्य लागतं. भगवंतांनी अर्जुनाचा रथ दोन सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा केला आणि भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्याच तोंडी स्वजनांना पाहून माझी गात्र शिथिल झालेली आहेत, माझ्या तोंडाला कोरड पडलेली आहे, माझ्या शरीराला कंप सुटलेला आहे, अंगावर रोमांच उभे राहिलेले आहेत, सर्व अंगाचा दाह होतो आहे, माझ्या हातून गांडीव धनुष्य गळून पडेल की काय असं वाटतं आहे, उभं देखील राहवत नाही, मन भ्रमल्यासारखं झालेलं आहे असं अर्जुन भगवंतांना सांगायला लागला. समोर दोन्ही युद्धामध्ये जे स्वजन होते त्यांना पाहून अर्जुनाची अशी मनस्थिती झाली आणि अर्जुन निष्कर्ष काढून बसला की स्वजनांना मारून श्रेय मिळणार नाही. दोन सैन्यांच्या मध्ये रथ उभा केल्यावर स्फूर्तीऐवजी गात्र शैथिल्याचा अर्जुनाला अनुभव आला. त्यांनी निष्कर्ष काढला की या युद्धामध्ये श्रेय नाही, मला विजय नको, राज्य नको, या विजयाने मिळणारं रक्त लांछित राज्य आणि सुख ही मला नकोत, यांना मारल्यामुळं पाप लागणार, वर्णसंकर होणार, कुलस्त्रिया बिघडणार, स्वजनांना मारून कोणतं सुख, मी पार्थ द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला, तया उपकारा काय आभारैला वधितया ते, मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तता असे. भगवंत जेव्हा म्हणतात की तुझं अज्ञान गेलं का, अर्जुनाची युद्ध सोडण्याची भाषा ही अहिंसेच्या उत्कर्षामुळे झालेली नव्हती, अर्जुनाची युद्ध सोडण्याची भाषा ही ममत्वामुळे झालेली होती. त्याला परिणाम माहीत होता, त्याच्या बाणांच्या तडाख्यातून निसटणं किती कठीण आहे हे त्याला स्वतःला माहीत होतं. त्यांनी एकेकट्याने यापूर्वी यांचा सगळ्यांचा पराभव केलेला होता आणि एकूण ममत्व हा मीचा विस्तार असतो, जितकं ममत्व जास्त तितका मी मोठा होऊन जातो, माझी विद्वत्ता जेवढी मोठी तेवढा मी मोठा, माझी मुलं जितकी चांगल्या मोठ्या हुद्द्यावर तितका मी मोठा, मी जेवढा सुस्थितीत आणि धन राखून असेन तितका मी मोठा, आणि मग माझे बंधू ते सगळेच्या सगळे जेवढे मोठे असतील तेवढा मी अजून मोठा, माझं जेवढं जेवढं मोठं होत जाईल तेवढा तेवढा मी आपोआप मोठा होत जातो। एखाद्या माणसाकडून जर सगळं माझं काढून घेतलं, एक राजा आहे आणि तो राजा संकटात सापडला वनामध्ये आणि एकटा एकाकी असेल, त्याच्यापाशी जर काहीच माझं नसेल तर त्याचा मी देखील अगदी दुबळा होऊन जातो, काही उपयोग नाही, अशी स्थिती होऊन जाते। अर्जुन, मी म्हणजे मारणारा आणि हे समोरचे म्हणजे मरणारे, कारण हा त्याचा नेहमीचा अनुभव होता। अर्जुनाच्या अचूक बाण वर्षावामध्ये त्याला एक वरदान मिळालेलं होतं, ते म्हणजे अर्जुनाच्या बाणांनी क्लेशरहित मरण येत असे। कधी बाण लागला आणि कधी मृत्यू आला त्या क्षणाला, युगपत एका क्षणात। त्यामुळे अर्जुन मारणारा आणि बाकी सगळे मरणारे ही जी अर्जुनाची भावना होती, त्याच्यामध्ये भगवंतांनी आत्मविषयक अज्ञान पाहिलं। देह मरणारा असू शकतो, आत्मा कधी मरणारा नसतो। देहिनोस्मिन यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरः प्राप्तिः धीरस्तत्र न मुह्यती। आत्म्याच्या अधिष्ठानावर देह येतात आणि जातात, आणि ज्याला मी असं म्हणतो ते आत्मतत्व मात्र कोणालाही मारता येत नाही, हे अर्जुन विसरला। अर्जुनाला जो मोह झालेला होता, अर्जुनाचं अज्ञान म्हणजे आत्मविषयक अज्ञान होतं, आणि अर्जुनाचा जो मोह होता तो मोह म्हणजे स्वजन मोह होता। विनोबांनी मोह किती प्रकारांनी होऊ शकतो हे सांगितलं, तर त्याच्यापैकी बऱ्याच गोष्टी अर्जुनाच्या खात्यात जमा आहेत। एक म्हणजे स्वजन मोह, दुसरं म्हणजे वादरती, श्रीकृष्णांशी तो ज्या तऱ्हेने बोलत होता, आर्ग्युमेंट करत होता, ब्रेनस्टॉर्मिंग, हा मोहच असतो। कारण एकदा त्यांना गुरु मानल्यानंतर परत तो त्यांच्याशी वाद देखील घालत होता, त्याच्यामध्ये देखील स्वमताग्रह हा मोहच असतो, कारण ते तुमच्या प्रकृतीने तुम्हाला सुचवलेलं असतं, ती वस्तुस्थिती असेलच याची खात्री नसते आग्रहाच्या वेळेला। तसं स्वर्ग कामना आम्हाला या युद्धातून नरकच मिळेल, स्वर्ग मिळण्याची कोणती शक्यता नाही, हाही एक मोहच आहे। तसं सुकृत आणि दुष्कृताची चिंता, पाप पुण्याची चिंता, किम नो राज्येन गोविंद किम भोगैहि जीविते नवा, अशा प्रकारची फलासक्ती, हा मोहच आहे। तसंच कर्म टाळू पाहत होता, अकर्म वासना, हा देखील मोहच आहे। भगवंतांनी कर्मणी एव अधिकाराहते मा फलेषु कदाचन, मा कर्म फल हेतुर्भूः, माते संगहा तू अकर्मणी, मी करणार नाही। याचा आग्रह तू धरू नकोस, कारण न करणं हा आत्म्याचा स्वभाव आहे, देह हा करतच असतो, त्यामुळं मी करणार नाही असं म्हणणं हे देखील अज्ञानात येतं आणि मोहजन्य अज्ञानामध्ये येतं। पण इथं भगवंतांनी शब्द वापरलाय की कश्चित अज्ञान संमोहा, अज्ञानजन्य संमोह तुझा गेला की नाही। हा संमोह मात्र मोहा बरोबरच अजून एक विशेष शब्द आहे। हा संमोह विषयाचं ध्यान, त्याच्यातून विषय अत्यंत आवडीचा वाटायला लागणं, मग तो विषय उपभोगावा असा काम निर्माण होणं, त्या कामामुळे असणारी अस्वस्थता म्हणजे क्रोध किंवा क्षुब्धता आणि या क्रोधामुळे निर्माण झालेला संमोह काहीही सुचत नाही अशी स्थिती. या स्थितीचं पर्यवसान आत्मविस्मृतीमध्ये होतं आणि आत्मविस्मृती ही अतिशय घातक, कारण आत्मविस्मृतीमध्ये बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून आत्मनाश अशी भगवंतांनी परंपराच सांगितलेली आहे. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांत आघवा, तुझं एकचित्ते फावा गेला आहे, एकचित्तानी तुला हा शास्त्र सिद्धांत नीट लक्षात आलेला आहे का? आम्ही जैसे जयारीती उगाणिले, कानांच्या हाती येरी तैसेची तुझ्या चित्ती पेठे केले की, ज्या रीतीने आम्ही तुझ्या कानावर या सर्व गोष्टी ज्ञानाच्या घातल्या, ते तुझ्या चित्तामध्ये स्थिर झालं की नाही झालं? प्रत्येक गुरूंना ही उत्सुकता असते, आपण जे सांगतो आहोत तर त्याचा उपयोग होतोय की होत नाही, हा आपली प्रकृती बदलतोय की बदलत नाही, हा परमार्थाची वाटचाल चालतोय की चालत नाही, हा द्वंद्वातून बाहेर येतोय की येत नाही, याचा संसारावरचा भरोसा कमी होतोय की होत नाही, अहम आत्मा हा बोध याच्या ठिकाणी दृढ होतोय की होत नाही, नुसता साधक असण्यात अर्थ नाही, नुसती साधना करण्यात अर्थ नाही, हे बदल आपल्यात होतायत ना, समोरच्यामध्ये होतायत ना, याच्यामध्ये गुरूंना रस असतो. तो रस असण्याचं कारण देखील त्याच्या हिताकडे लक्ष देऊन त्यांनी ते सांगितलेलं असतं. ते हित त्याला प्राप्त होतंय ना, अर्जुना तुझे हित आघवे, जवळजवळ तुझं फावे, तव आमुचे सुख दुढावे ऐसे आहे, असं भगवंत म्हणतात. हे बहुपुसो काही सांगे तू आपुल्या ठाई, कर्मा कर्म काही देखतासी. आता तुला कर्म म्हणजे काय ते समजलंय ना, अकर्म म्हणजे काय ते समजलंय ना, अशा प्रकारचे प्रश्न भगवंतांनी अर्जुनाला विचारले. आणि मग अर्जुनाची एक विशिष्ट स्थिती भगवंतांनी वर्णन करून सांगितली. एवं करोमी प्रश्न नसतेची अर्जुनपण, अणोनिया झाले पूर्ण ते बोलवी स्वये. खरं म्हणजे अर्जुन विरून गेलेला होता भगवंतांच्या सांगण्यामध्ये, तो अर्जुन अगदी विरत असताना भगवंतांनी बाहेर काढला आणि त्याला प्रश्न विचारला. मग क्षीराभिते सांडी तू गगनी, तुंजू मंडी तू निवडे, जैसा न निवडी तू पूर्णचंद्रू, तैसा ब्रह्म मी हे विसरे, तेथे जगची ब्रह्मत्वे भरे, हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही, ऐसा मोड तू मांड तू ब्रह्मे, तो दुःखे देहाचीये सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. बोध होत होता की मी ब्रह्म, पण भगवंतांच्या या शब्दाने तो भानावर आला. तिथे जगची ब्रह्मत्वे भरे, सर्व जगत देखील परमात्म्याने भरलेलं आहे असं अर्जुन पाहत होता. हेही सांडी, हेही त्यांनी जरा बाजूला सारलं उत्तर देण्याच्या निशानी, पण तरी देखील तो ब्रह्मपणामध्ये विरत चाललेलाच होता. ऐसा मोड तू मांड तू ब्रह्मे, तो दुःखे देहाचीये सीमे, मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. मग कापता चरकरतळी दडपून रोमावळी, पुलिका स्वेदचळी जिरवून या, प्राणक्षोभे डोलतया, अंगा अंगची टेकया, सुनी स्तंभू चाळया, भुलवून या, नेत्र युगुळाचे निवते आनंदामृताचे भरिते ओसंडतते मागुते काढून या विविधा औत्सुक्यांची दाटी चीप दाटत होती कंठी ते करून या पैठी हृदया माझी वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे अक्रमाचे श्वसने ठेवून ठाई मग अर्जुनाचं एक विलक्षण वर्णन ज्ञानोबांनी केलं. अर्जुनाचे तळहात कापायला लागले. मग कापता करतळी दडपूनी रोमावळी आणि थरथरत्या हातांनी रोमावळी निर्माण झालेल्या अर्जुन दडपून पुसायला लागला. पुलिका स्वेदजळी जिरवून या धर्मबिंदू उभे राहत होते ते देखील पुसून टाकत होता. प्राणक्षोभे डोलतया अंगा अंगची टेकया प्राणाचं गम आणि आगम वेगाने व्हायला लागलं. शरीराला डोल निर्माण झाला. नेत्र युगुळाचे निवते आनंदामृताचे भरिते दोन्ही नेत्रांमधून आनंदरूपी अमृताचं भरत आनंदाश्रू उभे राहिले. ओसंडत ते मागुते काढून या आणि डोळ्यातून खाली गळत असतानाच तो ते पुसू लागला. विविधा औत्सुक्यांची दाटी चीप होती दाटत कंठी. बोलण्याचं तर औत्सुक्य होतं पण चीप दाटत होती कंठी. कंठ अवरुद्ध झालेला होता. ते करून या पैठी हृदया माझी असा एक अवंढा गेळा आणि हृदयापर्यंत ती भावना खाली ढकलली. वाचेचे वितुळणे सावरूनी प्राणे आणि वाचा बोलू शकत नव्हती पण आपली प्राणशक्ती सावरली. पाठोपाठ एका क्रमाने श्वास नीट घ्यायला सुरुवात झाली आणि मग वितुळत चाललेली वाचा देखील ठीकठाक झाली. आणि अर्जुन म्हणाला नष्टो मोहा. स्मृती लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनंतव. माझा मोह नष्ट झालेला आहे. पहा की दोन सैन्यांमध्ये उभा असणारा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम स्वजन मोहाचे अनुभवणारा स्वजनांचा वध कसा करू मी मारणारा यांना कसा होऊ असं म्हणणारा सुखासाठी राज्य नको असं म्हणून दैन्य भावाला आलेला धर्म काय सांगतो याच्याविषयी देखील मोह झालेला भगवंतांच्या पायापाशी शिष्य भावाने बसला तिथपासून ते आतापर्यंत अर्जुनाच्या मुखातून नष्टो मोहा स्मृतीही लब्ध्वा असे शब्द बाहेर आले. दुसऱ्या अध्यायामध्ये आत्मनाशाची जी परंपरा सांगितलेली आहे त्याच्यामध्ये विषयाचं ध्यान हे जणू बीज त्याच्यातून विषयाचा संघ निर्माण होतो आणि जेव्हा तो कामरूपाला येतो तेव्हा एका शक्तीचं रूप जणू धारण करतो. मग अशा प्रकारचा काम क्रोध म्हणजे मनाची शुद्धता अप्रसन्नता आणि संमोह इथपर्यंत तो येऊन पोचतो आणि त्याचं फलित म्हणून स्मृतीनाश बुद्धिनाश आणि आत्मनाश इथपर्यंत तो खाली घसरतो असं सांगितलं. तेच स्थितप्रज्ञ होताना काय करायला हवं किंवा काय घडतं हे सांगताना दुसऱ्या अध्यायामध्येच राग द्वेष निर्माण होऊ न देण्याची कला साधून इंद्रिय कर्मांमध्ये वापरणं हे जणू बीज, त्याच्यातून शक्ती म्हणजे राग द्वेष वियुक्तैस्तु विषयान इंद्रियेही चरण आत्मवश्यैर विधेय आत्मा प्रसादमधी गच्छती, त्याच्यातून जी शक्ती प्राप्त होते ती शक्ती म्हणजे जणू प्रसाद, मनप्रसाद, शांती, द्वंद्वरहितता, प्रसादे सर्व दुःखांना हानिही अस्य उपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशुः बुद्धिही पर्यवतिष्ठते, अशा रीतीने प्रसन्न चेतस झाला की बुद्धी स्थिर होते, असे आत्मनाशाच्या विरुद्ध बरोबर उलटी परंपरा भगवंतांनी मांडून दाखवली, ती परंपरा अर्जुनाच्या या उत्तरामध्ये सिद्ध झाली. अर्जुन असं म्हणतो की माझा मोहनाश झाला, मोह हे जर बीज असेल तर मोहनाश हे या ठिकाणी बीज होतो, त्याच्यातून अर्जुनाला काय लाभलं तर स्मृती लाभ झाला, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा, आणि ही जी स्मृती लाभली ती स्मृती प्रसादामुळे लाभली असं अर्जुन म्हणतो. त्वत्प्रसादात मयाच्युत, लक्षात घ्या की ज्या वेळेला मी म्हणेन की मी ध्यान केलं आणि माझ्या शक्तीने मला आत्मज्ञान प्राप्त झालं तेव्हा माझ्या बोलण्यात काहीतरी विसंगती आहे. आत्मज्ञानासारखी गोष्ट प्रसादानेच येते, नाहीतर ती गोष्ट अहंतेत जमा होते. म्हणून या भगवद्गीतेच्या शेवटी शेवटी प्रत्येक वेळेला भगवंतांनी कृपेचाच उल्लेख केला, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांतिम स्थानं प्राप्स्यसी शाश्वतम, त्याच्या प्रसादाने पराशांती मिळेल असं भगवंत म्हणाले. पुढे भगवंत म्हणाले, मन मना भव मद भक्ताः मद व्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी युक्त्वैवम आत्मानं मत्परायणः, हे सर्व तुझं माझ्यामुळे होईल, माझ्या प्रसादामुळे होईल. आणि पुढे त्याच्याही पुढे म्हणाले की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि माशुचा, तुला मोक्ष मिळेल पण मी मिळवला म्हणशील तेव्हा हातात आलेला मोक्ष सुटलेला असेल, तुला मोक्ष मिळेल आणि तुझ्या साधनेनेच मिळेल पण तो माझ्या कृपेने मिळेल असं जेव्हा तू समजशील तेव्हाच तो स्थिर राहील. विनोबा म्हणतात की सॉक्रेटिस असं म्हणतो की आम्ही ध्येयाला शिवलो रे शिवलो असं म्हणेपर्यंत ध्येय आम्ही सुटलो रे सुटलो असं म्हणून पुढे निघून जात, कारण तुम्ही शिवलात ही भावना केली की ध्येय सुटलंच समजा. त्यामुळे मोहनाश, मोहनाशामुळे स्मृती लाभ, स्मृती म्हणजे आत्मस्मृती, आत्मस्मृतीचा लाभ, स्मृती लाभ होतो, मी देह अशी अबोधात्मक स्मृती नाहीशी होते आणि मी आत्मा, मी अविनाशी, मी चैतन्य स्वरूप अशी मूळ स्मृती प्राप्त होते. हे सर्व माझ्या म्हणजे तुझ्या प्रसादाने मला प्राप्त झालं आणि त्याचं फलित असं की त्यामुळे माझी बुद्धी स्थिर झाली, स्थितोस्मी. इतपर्यंत सांगितल्यानंतर अर्जुनाचं एक विशेष वचन आलं, गतसंदेहा माझे सगळे संदेह नाहीसे झाले, करिष्ये वचनम तव, आता तुझ्या वचनाप्रमाणे मी करेन. तुझ्या वचनाप्रमाणे म्हणजे लक्षात घ्या की आता हीच वेळ आहे, त्याच्या हातात धनुष्य नाहीये कर्णाचा, तो रथावरून खाली उतरलेला आहे, सोड बाण असं वचन नाही, मी माझं जीवन आता गीता धर्माप्रमाणे अनुसरेन. करिष्ये वचनम तव याचा अर्थ, प्रासंगिक संवादात्मक जी वचन आहेत ती अर्जुनाला म्हणायची नाहीयेत, आता माझं जे जीवन आहे ते तू जो गीता धर्म सांगितलेला आहे त्या गीता धर्माच्या वचनाप्रमाणेच माझं जीवन इथून पुढे राहील असं अर्जुन भगवंतांना म्हणतोय. नष्टो मोहा स्मृती ही लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेहा करिष्ये वचनम तव. मग अर्जुन म्हणे काय देवो पुसताती आवडे मोहो तरी तो सकुटुंब गेला जी ठावो आपुला घेऊनी आपुला. पासी येऊनी दिन करे डोळ्याते अंधारे पुसी दे हे काही सरे कोणे गावी तैसा तू श्री कृष्ण राया आमुच्या डोळ्या गोचर हेची कासिया न पुरे तव. वरी लोभे माये पासूनी ते सांगसी तोंड भरुनी ते काही सेनी ही करुनी जाणू नये आता मोह असे की नाही हे ऐसे जी पुससी काही कृतकृत्य दाहलो पाही तुझे निपुणे गुंतलो होतो अर्जुन गणे गुणे तो मुक्त झालो तुझेपणे आता पुसणे सांगणे दोन्ही नाही तुझे मी प्रसादे लाघलेनी आत्मबोधे मोहाचे कांदे निधीच उरो आता करणे का न करणे हे जेणे उठी दुजेपणे ते तू वाचूनी नेणे सर्वत्र गा. ये विषयी माझ्या ठाई संदेहाचे नुरेची काही त्रिशुद्धी कर्म जेथ नाही ते मी झालो. तुझे मी मज मी पावोनी कर्तव्य गेले निपटूनी परी आज्ञा तुझी वाचोनी आन नाही प्रभो. पुष्कळ ओव्या आहेत पण या सगळ्या ओव्या याच अर्थाच्या आहेत. आता जे निरूपण झालं त्या निरूपणाशी संबंधितच ओव्या आहेत. आपल्याला या पारायणाच्या अंती आणि हे पारायण कसं सुरू झालं आणि कसं संपलं हे जसं समजलं नाही ना तशीच जीवनाची गंमत आहे. आत्ता लहान होतो तरुण झालो असं म्हणता म्हणता आपण 60-70 वर्षाचे होऊन जातो. पटकन आयुष्य संपून जातं. या 7 दिवसांवरून धडा घ्यावा की कसं भरभर भरभर सगळं संपतं. त्याच्यामध्ये नष्टो मोहा स्मृती ही लब्ध्वा त्वत् प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनं तव. या गीता धर्माप्रमाणे आचरण करण्याचा म्हणजे ज्ञान विचार अंतर्यामी ठसून गीतेने सांगितलं तशी कर्म करण्याचा ध्यान करण्याचा श्रद्धा प्रेमाने राहण्याचा आणि सेवा धर्माचा अभ्यास करण्याचा असा प्रयत्न आपल्या जे काही जीवन आपल्याला लाभलेलं असेल त्या जीवनामध्ये आपण करूया. मार्गारेट अल्वा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. मार्गारेट तर त्यांची गोष्ट तुम्ही सांगितल्यावर मला आठवली की त्या कोणत्या गणिताच्या सिद्धांतामध्ये खूप बुडून गेलेल्या होत्या आणि कॅल्क्युलेशन्स करत होत्या जमत नव्हतं जवळ आलेलं होतं. मार्गारेट अल्वा नाही त्या आहेत नाही का आपल्या देशात त्या नाही. तर एकदा अशी गंमत झाली की रात्री जवळपास 1-1.5 वाजेपर्यंत त्या सूत्रावर काम करत होत्या आणि ते एका ठिकाणी कुठेतरी योग्य रिझल्ट देत नव्हतं तर तो कागद तसाच उशाशी ठेवून त्यांना झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठून पाहतात तर ते प्रमेय सुटलेलं होतं. त्यांनी पाहिले त्याचे निष्कर्ष तर बरोबर आलेले होते. थोड्या वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हे आपलंच अक्षर आहे. हे कधी झालं त्याच्यानंतर झपाटल्यासारख्या त्या कामाला लागल्या. त्यांनी त्यांचा जो शोध निबंध होता तो शोध निबंध त्याला एक प्रकारची गती मिळाली आणि त्यांना ज्या ठिकाणी अडत असे त्या ठिकाणी त्या त्यांचे प्रयत्न संपूर्ण करून आपल्या उशाशी ठेवून झोपत असत आणि मग नंतर त्यांनाच कधीतरी जाग यायची आणि त्या ते पूर्ण करून ठेवायचा. पण त्यांना ते सकाळी आठवायचं नाही. सकाळी उठून पाहतात तर ते पूर्ण झालेलं होतं. त्यांचा जो शोधनिबंध होता आणि त्यांनी केलेले जे सिद्धांत होते त्याला नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांनी असं म्हटले की हे जे केलेलं आहे हे माझं नाहीये, तर एका अज्ञात शक्तीकडून हे आपोआप झालं असं मला वाटतं. त्यांच्या गणितांवर आधारित असलेलं फिजिक्स आज देखील डावलता येत नाही, पण हे कसं झालं याचं त्यांना कल्पना नव्हती. त्या असं म्हणतात की हे प्रसादामुळे झालं. भगवंतांचा प्रसाद आपली सगळी शक्ती कामाला लावल्यानंतर मोठ्या नम्रतेने आपोआप मिळत असतो, मात्र त्याच्यासाठी आपली संपूर्ण शक्ती लावणं गरजेचं आहे. ध्यानामध्ये आपली सगळी शक्ती लावून ध्यान करू आणि ती शक्ती त्या शक्तीचं शेवटचं टोक तुटेल असं वाटतं तेव्हा ध्यान जमायला सुरुवात होते. मला असं वाटतं की भगवंतांनी कर्मयोग सांगण्याच्या निशानी आत्मज्ञानापर्यंत भगवंत अर्जुनाला नेऊन पोचवलं. आपलं जीवन हे कर्म करत करतच संपणार आहे, पण ते आत्मज्ञानाच्या रोखानी जावो आणि जीवनाची एक धन्यता जी संतांनी सांगितलेली आहे ती धन्यता आपल्याला प्राप्त होवो अशी स्वामीजींच्या चरणी मी प्रार्थना करतो. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय रघुवीर समर्थ. एक निवेदन मला करायचं आहे. हे जे ज्ञानेश्वरी पारायण आणि एवढ्या मोठ्या उत्साहाने आणि भव्यतेमध्ये पूर्ण झालेला जो समारंभ आहे, तर त्याच्या मुळाशी स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि मातोश्री सरलाताई यांचे कष्ट आहेत. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. स्वामीजींनी 16 वर्षापूर्वी देह ठेवला आणि नुकताच मातोश्रींनीही देह ठेवला. स्वामीजींच्या स्वामीजी जिथं राहत असत माया अपार्टमेंटमध्ये, तर तिथं स्वामीजींच्या इच्छेप्रमाणे भक्तांना आल्यानंतर नमस्काराकरता दर्शनाकरता अशी एक चांगली सोय निर्माण करायची आहे. पूर्वी त्याला घराचं स्वरूप होतं, स्वामीजी राहत होते. अजूनही ते घराचं स्वरूप राहील, फक्त ती जी खोली आहे त्या खोलीमध्ये आपण काही बदल करू इच्छितो. बदल देखील ती खोली आहे तशीच ठेवायची आहे. स्वामीजींच्या वेळेला ज्या ज्या वस्तू जिथं होत्या तरी देखील काही रिनोव्हेशन आपल्याला तिथं करायचं आहे. उदाहरणार्थ ती सगळी भिंत जिथं सरलाताई झोपत असत ती जी सगळी भिंत द्या, दोन खोल्यांच्या मधली ही काढून टाकायची आहे आणि देवळामध्ये ज्याप्रमाणे गज असतात आणि बाहेरून देखील देव्हाऱ्याचं सगळ्या खोलीचं दर्शन घेता येईल असं एक उत्तम व्यवस्था तिथे करायची आहे. खालचं माझी कल्पना की फ्लोरिंग देखील थोडंसं चांगलं अजून बदलायचं आहे, रंग द्यायचा आहे सगळ्या फ्लॅटला. माया अपार्टमेंटमध्ये त्या घरातलं सगळं सामान आजच हलवलेलं आहे सकाळी, आणि उद्यापासून अथवा जसं योजलेलं असेल तसं तिथं हे काम सुरू होईल. हे काम आपल्याला गुरुपौर्णिमेच्या आत संपवायचं आहे, कारण त्या ठिकाणी गुरुपूजनासाठी लोक येणार, तोपर्यंत हे सगळं सुसज्ज झालेलं असेल. स्वामीजींच्या पादुकांच्या दर्शनाला जी मंडळी जातात आणि जावं असंही मी तुम्हाला सांगतो, पण त्यासाठी म्हणून हे रिनोव्हेशन होईपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. आतापर्यंत आपण जात होतो, आता रिनोव्हेशनच्या वेळेला स्वामीजींच्या घरातला देव्हारा आणि या सगळ्या गोष्टी माया अपार्टमेंटमध्ये आणून ठेवलेल्या आहेत, म्हणजे गडी गवंड्यांना सिव्हिल वर्क सुतार काम करायला सोपं जावं. तिथं पूजा नेहमीसारखी होईल, फक्त सगळं सामान इकडे आणून ठेवलेलं असल्यामुळं जे दर्शनाकरता म्हणून आपण जात होतो तर ते एक महिनाभर, माझी कल्पना हे महिना दीड दोन महिने देखील लागतील. हा तर त्याप्रमाणे गुरुपौर्णिमेच्या आत ते तयार होईल, तोपर्यंत आपल्याला दर्शनाकरता माया अपार्टमेंटमध्ये जर जायचं असेल तर तशा प्रकारची व्यवस्था नसणार, सगळीकडे धूळ पसरलेली असेल, कामं चाललेली असतील. आणि याबाबत एकदा योग्य रीतीने सांगितलं की आपल्या सगळ्यांच्या मनातले संदेह देखील त्या तऱ्हेने दूर होतील, म्हणून मी हे निवेदन करतो आहे. गुरुपौर्णिमेच्या पूजांच्या आधी आपलं तिथलं सगळं काम झालेलं असेल आणि तिथं आपण गुरुपौर्णिमा देखील करू. स्वामीजींच्या दर्शनासाठी म्हणून ज्यांना जायचं आहे त्यांनी अध्यात्म मंगलधाममध्ये जेव्हा केंद्र असतं तेव्हा, गणेशपुरममध्ये जेव्हा केंद्र असतं तेव्हा तिथेही फोटो आहेत, तर या ठिकाणी यावं. माया अपार्टमेंटमध्ये फक्त पूजेचं काम चालेल आणि तिथं दर्शनाला आपल्याला काही काळाने जाता येईल. पुढची प्रार्थना आणि
आदरणीय सद्भक्त श्री विजयराव कोळेकर एक दोन मिनिटं आपल्याशी काही बोलणार आहेत, निवेदन करणार आहेत.
मी फार बोलणार नाही, फक्त एक मगाशी सांगायचं राहिलं, मला खात्री आहे की त्याचा आपणा सर्वांनाही आनंद होईल. स्वामीजींची, मकरनाथ स्वामीजींची आपण ज्ञानगंगेमध्ये नेहमी वाहत असतो, आपण भिजत असतो. आता लोकमतच्या रविवारच्या अंकामध्ये 2 जून पासून दर रविवारी आत्मदेव या नावानं ते मार्गदर्शन करणार आहे आणि त्याच्यामागची मला आनंद आहे व्यक्तिशः की त्यांनी हे मान्य केलं, कारण त्यातली भूमिका एवढीच आहे की जे भेटतात, जे इंटरनेटवर पाहतात त्यांच्यापर्यंत पोहोचतं, पण ग्रामीण भागापर्यंत असा मोठा वर्ग आहे ज्याच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे त्यालाही तहान आहे, आणि म्हणून सवर्ण महाराष्ट्रात 80-90 लाख लोकांपर्यंत दर आठवड्याला हे जाईल आणि ते त्यांनी मान्य केलं याच्याबद्दल मी ऋण व्यक्त करतो आणि आत्मदीप असं त्या मालिकेचं नाव असेल. धन्यवाद.
ज्ञानराया शेवट गोड करा या भैरवीने आता आपण या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. ही भैरवी सादर करत आहे सद्भक्त सौभाग्यवती सुप्रिया ब्रह्मे. त्यानंतर गिरीशदादा कुलकर्णी काही निवेदन करतील.
जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।